साधनेचा 8वा दिवस पूर्ण झाला, 8वा दिवस पूर्ण झाला। आता तर 2च दिवस उरले आहेत, खूप परिश्रम करा, खूप परिश्रम करा आणि विधीला खूप चांगल्या तऱ्हेने समजून परिश्रम करा, म्हणजे चुकीचे परिश्रम होणार नाहीत। एका बाजूला संवेदनांना जाणायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं मूल्यांकन करायचं नाही, त्यापैकी काही संवेदनांना चांगलं आणि काहींना वाईट मानायचं नाही, नाहीतर पुन्हा राग जागेल, पुन्हा द्वेष जागेल। सूक्ष्म संवेदना आल्या, धाराप्रवाहाची अनुभूती झाली तर कुणाचं मन आनंदाने नाचू लागेल आणि नाही आली किंवा येऊन निघून गेली आणि स्थूल संवेदना आल्या किंवा मूर्छा यायला लागल्या तर एकदम उदासीनतेमध्ये बुडून जाईल, निराशेमध्ये बुडून जाईल। जसं काही ह्या संवेदनाच सगळं काही मानून काम करतो आहे, जसं काही साऱ्या साधनेचं अंतिम लक्ष सुखेत संवेदना याव्यात हेच आहे, मग समजलं नाही, धर्म बिलकुल समजला नाही, साधना बिलकुल समजली नाही। सगळ्या जीवनभर दुसऱ्याशी स्पर्धा करण्याचं जीवन जगतो, दुसऱ्याबरोबर कशी स्पर्धा करता येईल, त्याच्या पुढं कसं जाता येईल, दुसऱ्याच्यापेक्षा एक पाऊल कसं पुढं जाता येईल, सगळं जीवन हेच काम केलं। तर मग ह्या क्षेत्रात देखील संवेदनांच्या स्तरावर दुसऱ्याशी स्पर्धा करण्याचा खेळ खेळत राहील। अरे याला धाराप्रवाह येऊ लागला, मला मिळाला नाही, मग आता कसा प्राप्त होईल, मला प्राप्त व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर खूप निराशा, खूप उदासीनता, मग धर्म समजला नाही, थोडासुद्धा समजला नाही। संवेदना कशी की हो, समतेमध्ये स्थित राहायचं आहे। धर्माच्या क्षेत्रात उदासीनतेला कुठे जागा नाही, नैराश्येला कुठे जागा नाही, मन नेहमी कसं प्रसन्नतेने भरलेलं असावं। अरे असं अनमोल रत्न ज्या व्यक्तीला मिळतं, असा साबण ज्या व्यक्तीला मिळतो की जो जन्मजन्माचा मळ दूर करतो, चित्त निर्मळ करतो, नितांत मुक्त अवस्थेला पोचवतो, पण जर त्याच्या मनामध्ये प्रसन्नता नसेल तर धर्म मग नीटपणे समजला नाही। धर्माच्या क्षेत्रात धर्माच्या मार्गाने चालताना बिलकुल निराशा नसावी, आशाच आशा। इतकी कल्याण करणारी विद्या मिळाली, आता माझं कल्याण निश्चित आहे, पण केवळ ह्या आशेमध्ये राहिला आणि साधना केली नाही तर कल्याण होणार नाही। साबण मिळाला ह्याचा तर आनंद झालाच पाहिजे, साबण मिळाला ह्याचाच केवळ आनंद मानत राहिला, मला साबण मिळाला, सगळा मळ काढणारा साबण मिळाला, पण त्याचा जर उपयोग केला नाही आणि मळ काढला नाही तर निरुपयोगी गोष्ट झाली। ती आशा पण काही कामाची नाही, निराशेपासून दूर राहा। आशा असावी पण त्यामध्ये मेहनत पण असावी, परिश्रम पण असावेत, पुरुषार्थ पण असावा, तर समजावं की धर्माच्या मार्गावरती पुढे जातो। आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते, एका आईने आपल्या मुलाला एक रिकामी बाटली आणि 10 रुपये देऊन तेलाच्या दुकानातून तेल विकत आणायला पाठवलं आणि सांगितलं की ही बाटली भरून आण। त्याने बाटली भरली पण रस्त्यात कुठे ठेस लागली आणि पडला, बाटली हातातून निसटली, त्यातून तेल सांडलं, अर्धं तेल वाहून गेलं। बाटली उचलून बघतो, अर्धं तेल वाहून गेलं, तर रडत रडत आईकडे येतो, खूप उदास होतो आणि म्हणतो मी अर्धं तेल गमावलं, मी अर्धं तेल गमावलं, खूप उदास झाला, खूप निराश झाला। गोष्ट तर गोष्ट आहे, आईने दुसऱ्या मुलाला पाठवलं, एक बाटली दिली, 10 रुपयाची नोट दिली, शेवटी गोष्टच आहे, तो मुलगा पण बाटली भरून घरी यायला निघाला, ठेस लागली, वाटेत पडला, बाटली पडली, अर्धं तेल वाहून गेलं, त्याने प्रसन्न चित्ताने ती बाटली उचलली, आईकडे गेला आणि म्हणतो आई बघ रस्त्यात ठेस लागली, बाटली पडली, काचेची बाटली फुटली असती पण पाय ही फुटली नाही, त्यातून तेल व्हायला लागलं, अर्धं तेल वाहून गेलं, पण बघ अर्धं तेल वाचलं, आई अर्धं तेल वाचलं। दोघांची अवस्था सारखीच होती, अर्धी बाटली भरलेली, अर्धी बाटली रिकामी, एक तर रिकामी बाटलीकडून बघून रडतोय, दुसरा त्या अर्ध्या बाटलीकडे जे वाचवलं ते बघून प्रसन्न आहे, निराशेचा नामनिर्देश नाही, खूप आशावादी। आईने तिसऱ्या मुलाला पाठवलं, शेवटी गोष्टच आहे, तो पण अशाच तऱ्हेने पडला, अर्धं तेल वाहून गेलं आणि दुसऱ्या मुलाप्रमाणे मोठ्या प्रसन्न चित्ताने आईकडे गेला की बघ मी अर्धं तेल वाचवलं। पण हा मुलगा विपश्यना करणारा होता, तो यथार्थवादी पण होता, आशावादी असून यथार्थवादी पण आहे। तो म्हणतो अर्धं तेल वाचवलं खूप चांगली गोष्ट झाली, पण अर्धं वाहून गेलं ही पण खरी गोष्ट आहे, आणि त्याबरोबर तो उद्योगी पण आहे, मेहनती आहे, तेव्हा म्हणतो की आता कुठे बाहेर जाऊन मेहनत करीन, दिवसभर मजुरी करीन आणि कसंही करून संध्याकाळपर्यंत ही बाटली भरून टाकीन। तेव्हा समजावं की ह्याला धर्म समजला आहे, यथार्थवादी पण आहे आणि उद्योगी पण आहे आणि परिश्रम पण करतो. ह्या विद्येतून जे काय प्राप्त करून थोडी निर्मलता आली त्यामुळे प्रसन्नता आली पाहिजे, आशा असली पाहिजे की आज आणखी सुधारणा करीन. पण त्याबरोबर यथार्थवादी पण व्हायला हवं की अजून मळ पुष्कळ आहे, तेव्हा त्याकरता आम्हाला खूप काम करायचं आहे आणि पुन्हा मेहनत करू, पुरुषार्थ करू, पराक्रम करू, सगळा मळ काढूनच टाकू. शेवटी साबण मिळाला आहे तर त्याचा उपयोग करायचा आहे ना, मळ काढण्याकरता उपयोग करायचा आहे. बस तर धर्माच्या मार्गावरती पुढे जात राहू, पुढे जातच राहू. धर्माचा रस्ता ज्ञानाचा रस्ता आहे, समजूतदारपणाचा रस्ता आहे. प्रकृतीच्या साऱ्या नियमांना खूप चांगल्या तऱ्हेने जाणून जो मनुष्य काम करतो तो योग्य तऱ्हेने काम करू शकतो, ह्यालाच धर्म म्हणतात. प्रकृती कसं काय काम करते, काय नियम आहे प्रकृतीचा, विश्वाचं काय विधान आहे, काय ऋत आहे, त्यालाच धर्म म्हणतात, जो सगळ्यांना लागू पडतो. तेव्हा ह्या प्रकृतीच्या नियमाला चांगल्या तऱ्हेने समजून घ्या. दोन नियम काम करतात, दोन्ही नियम नीट समजून घ्या. एक नियम हा आहे की एका बाजूने संवर्धनाचा नियम आहे, वाढतच जातो वाढतच जातो. एखादा विकार मी आतल्यात निर्माण केला की वाढतच जाईल, जसं काही अनंत झाला. आणि दुसऱ्या बाजूला दुसरा एक नियम काम करतो की जर मी त्याच्यावर कशाही प्रकारे लगाम लावला, त्याची वाढ होऊ दिली नाही, तर तो विकार कमी कमी होत जाईल, उतरायला लागेल आणि उतरता 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 मला अगदी निर्मळ करील. दोन्हीचे दोन्ही नियम आहेत. आम्ही कुठल्या प्रकारे ह्या नियमाला समजून घ्यावं की ज्यामुळे वाढण्याचं काम थांबेल आणि उतरण्याचं काम सुरू होईल, हीच गोष्ट थोडक्यामध्ये समजावण्यात आली. अनिच्छावत संखारा उत्पादवयधम्मिनो, उत्पादवयधम्मिनो उपजित्वा निरुच्छंती ते संवूपसमो सुखो. अनिच्छावत संखारा, खरोखर सारे संस्कार किती अनित्य आहेत. जे काही उत्पन्न होतं ते नष्ट होण्याकरताच उत्पन्न होतं. प्रकृतीचा नियम असा आहे, उत्पादवयधम्मिनो. उत्पाद होते, व्यय होते, उत्पाद व्यय उत्पाद व्यय हा त्याचा ध्रुव धर्म आहे. जोपर्यंत इंद्रिय जगाचा प्रश्न आहे, जोपर्यंत भौतिक आणि चैतसिक जगाचा धर्म आहे, उत्पाद होणं व्यय होणं, उत्पाद होणं व्यय होणं, पुन्हा उत्पाद होणं व्यय होणं आणि पुन्हा उत्पाद होणं, असा क्रम चालतच राहतो. आणि जेव्हा उत्पाद होऊन व्यय होतो आणि दुसऱ्यांदा जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा पहिल्याचे सारे दुर्गुण घेऊन त्यात थोडे वाढूनच उत्पन्न होतो, पुन्हा व्यय होतो, काहीतरी वाढ होऊनच उत्पन्न होतो. अशा तऱ्हेने वाढतच जातो वाढतच जातो. लगाम लावू शकला तर उत्पाद तर होईलच, पण उपजित्वा जे काही वर आलं, जो विकार वर आला, मी समभावाने राहिलो, जी काही उदीर्णा झाली मी समभावाने राहिलो, मी त्यात संवर्धन होण्याची कोणतीही संधी दिली नाही, तर निरुच्छंती पुन्हा उपजित्वा पुन्हा उपाळून वर आलं, मी समताभावाने राहिलो, पुन्हा निरुच्छंती. अशा तऱ्हेने उपजित्वा निरुच्छंती, उपजित्वा निरुच्छंती. आता प्रकृतीचा दुसरा नियम काम करू लागतो, उतरवू लागतो, एक एक थर उतरवू लागले. सारे थर उतरविल, मळाचे जितके थर उतरतील तितके दुःखाचे थर उतरतात. ते संवूपसमो सुखो, जितकं शमन झालं, जितकं दूर झालं तितकं सुख, कारण तितकं दुःख दूर झालं आणि सगळंच उतरलं तर निब्बाण परमं सुखं, निर्वाणाचं परम सुख प्राप्त होईल, सगळ्या दुःखापासून मुक्ती होईल. ह्या विद्येला समजून घ्या, प्रकृतीच्या नियमाला समजून घ्या आणि स्वतः त्यानुसार आचरण सुरू करा. आता तर पूर्णपणे ज्ञान नाही, समज नाही, म्हणून त्या संवर्धनाच्या फेऱ्यामध्ये अडकलो आहोत. खूप संवर्धन होत आहे, खूप संवर्धन होत आहे. प्रकृतीचा हा एक नियम आहे, संवर्धन होतच असतं. एका उदाहरणाने समजेल. एक लहानसं बी, वडाचं लहानसं बी जमिनीत पेरलं आणि काही दिवसातच त्यातून केवढा विशाल वृक्ष निर्माण झाला. लहानसं बी किती मोठा वृक्ष त्यामध्ये सामावलेला होता, बाहेर पडला आता फलित होऊ लागला. बीज तर एकच होतं, पण किती फळं येऊ लागली, अगणित फळं येऊ लागली, खूप फळं येऊ लागली. प्रत्येक ऋतूमध्ये फळं येतात आणि वडाच्या झाडाचं आयुष्य तर खूप मोठं असतं, अनेक शतकं जगतो, किती फळं देतो, किती वाढत जातो, किती फळं देत असतो. पण कितीही दीर्घ आयुष्य असो, शेवटी एक वेळ अशी येते की तो वटवृक्ष पण जर्जर होतो, वृद्ध होतो, कोलमडतो, मृत होतो, मरतो. आता त्याला फळं येणं बंद होतं. आपली समजूत अशी होते की एवढी फळं आली आणि ही गोष्ट आता संपली, कहाणी संपली. पण वास्तविक संपली नाही, प्रकृती ती संपू देत नाही, पुढे ती गोष्ट वाढतच जाते. कुणी मरण पावलं तर काय झालं, तरी पण गोष्ट पुढे जातच असते, संवर्धन होण्याचं कार्य पुढे चालूच असतं. कसं चालतं? त्या एका बीजामुळे ह्या वृक्षावर जितकी फळं आली, प्रत्येक ऋतूमध्ये जितकी फळं येतात, त्यापैकी एकही फळ असं नसतं की त्यात त्याच गुणांचं, क्वालिटीचं एक किंवा अनेक बीजं असतात. प्रत्येक फळात त्याच क्वालिटीचं एक किंवा अनेक बीजं असतात आणि प्रत्येक बीजामध्ये एक वटवृक्ष सामावलेला असतो. प्रत्येक बीज ज्या सुपीक जमिनीमध्ये पेरलं जातं, तिथं आणखीन एक वटवृक्ष निर्माण होतो. आता त्याला फळं येऊ लागतात. प्रत्येक फळात बीजं असतात आणि प्रत्येक बीजामध्ये पुन्हा एक वटवृक्ष सामावलेला असतो. अशा तऱ्हेने अनंत होत गेला. अगदी अशा प्रकारे मी एका विकाराचं बी मनामध्ये पेरतो. आता बघा, त्याचा तमाशा वाढतच जाईल, अनंत होईल, वाढत जाईल. दुःखाला काही अंत नसतो. एखादा माणूस कधीकधी व्याकुळ येऊन होऊन मिळतो आणि म्हणतो, मी खूप दुःखी आहे, माझ्या जीवनात असं झालं, हे जर माझं सुधारलं तर माझी सारी दुःखं दूर होतील, बघा एवढंच फक्त काय ते कमी आहे, बाकी सगळं ठीक आहे, पहा मला हे झालं नसतं तर बरं झालं असतं. अरे, त्याला समजत नाही की हे जे काही झालं, गाराणं करायला एक कारण मिळालं. तुझ्या कर्माच्या बीजाचं जे फळ येणार आहे ते ह्या प्रकारे येईल किंवा त्या प्रकारे येईल, तुला कसंही करून व्याकुळ बनवण्यासाठी येईलच. बी आहे ना, आपलं फळ देईलच. त्या बीजाला नाहीसं करून का टाकू नये? म्हणजे ते फळ देणं बंद करील, ते काम तर करणार नाही. आणि बाह्य गोष्टी कशा सुधारू? कोणाचं काही हरवलं, कोणाचा प्रिय मनुष्य हरवला, कोणाची काही संपत्ती हरवली, कोणाचा मान मनातब नष्ट झाला, कोणाची प्रतिष्ठा नाहीशी झाली, कोणाची सत्ता गेली, तेव्हा तो रडत बसतो की ती परत कशी मिळू शकेल, आणि मग सगळं दुःख दूर होईल. अरे, ते दूर होत नाही, दुसरं कुठलं तरी कारण निघेल. कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुःख येणारच होतं. बी जोपर्यंत तू आपल्यामध्ये घेऊन बसला आहे, दुःख येणार नाही तर सुख कुठून येणार? ह्या बीजाला नाहीसं करून टाक. साधना ह्याकरताच आहे की कर्मसंस्काराची जितकी बिया गोळ्या करून ठेवलेल्या आहेत, ती एकामागून एक उफाळून यावीत आणि इथेच समाप्त होऊन जावीत. नाहीतर हे संवर्धनाचं काम चालूच राहील. कसं समाप्त होतं? साधना करता करता, आत्ममुखी होता होता, स्वमुखी होता होता, आपल्या अंतरंगातलं सत्य बघताना, सत्यमुखी होता होता, एक गोष्ट चांगल्या तऱ्हेने समजू लागेल की जेव्हा जेव्हा मी मनामध्ये विकार निर्माण करतो, म्हणजे जेव्हा कर्माचं बी पेरतो, तेव्हा शरीरामध्ये संवेदना निर्माण करूनच पेरत असतो, त्याशिवाय पेरू शकत नाही. क्रोध निर्माण केला की भय निर्माण केलं किंवा करुणा निर्माण केली किंवा एखादी इच्छा निर्माण झाली, जे काही करू, चित्तात जेव्हा एखादा विकार म्हणजे एखाद्या कर्माचं बीज पेरू, तेव्हा शरीरामध्ये संवेदना होईल. आणि अगदी अशाच प्रकारे ह्याचं जे फळ येईल ते शरीरामध्ये एक संवेदना निर्माण करील. बाहेरील घटना घडेल तेव्हा घडेल. पहिल्यांदा शरीरामध्ये एक संवेदना होऊ लागेल. जेव्हा एखाद्या दुःखद बीजाचं फळ येईल, तेव्हा साऱ्या शरीरात प्रथम दुःखद संवेदना होईल आणि त्यानंतर बाहेर अशी घटना घडेल की जी मला खूप दुःखी बनवेल. जेव्हा संवेदना होते, तर समजूतदार साधक असेल तर त्या संवेदना बघू लागेल आणि समजेल की ती अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. मग त्याचं संवर्धन होणार नाही. संवर्धन थांबलं म्हणजे त्याचा क्षय होईल, सगळं समाप्त होईल. इतक्या खोलवर अंतर्मुख होऊन जेव्हा संवेदना जागृत होते, तेव्हा ती बघा आणि समतेमध्ये स्थित राहा. संवेदना जेव्हा जागृत होते, तेव्हा तिला जाणून समतेमध्ये स्थित राहा. दुःखातून मुक्त व्हायला खूप मोठा मार्ग मिळाला. बुद्धाची हीच बुद्धी होती. एखादी व्यक्ती जेव्हा सम्यक संबुद्ध बनते, तेव्हा कुठल्या अर्थाने ती सम्यक संबुद्ध होते, सर्वज्ञ होते. सर्वज्ञ होण्याचा अर्थ असा नाही की चंद्रावरती कशा प्रकारचे दगड आहेत, लाल रंगाचे आहेत की पिवळ्या रंगाचे आहेत हे तो लोकांना सांगत फिरेल, किंवा सूर्याचं तापमान किती आहे हे तो लोकांना सांगत फिरेल. ह्या सगळ्या निरुपयोगी गोष्टी आहेत. निरुपयोगी गोष्टीकरता वेळ नसतो. प्रकृतीचे नियम ज्यामुळे मी आपल्या दुःखांचं संवर्धन करीत जातो, बंधनं बांधत जातो, रोग वाढवत जातो, ते नियम तो चांगल्या तऱ्हेने समजू लागतो. आणि प्रकृतीचे ते नियम जे आमची बंधनं सोडवण्याची मदत करतात, आमची दुःख दूर करण्याकरता मदत करतात, रोग दूर करण्यासाठी मदत करतात, ते नियम तो चांगल्या तऱ्हेने जाणू लागतो, समजतो आणि त्यानुसार काम करून आपल्या स्वतःला दुःखापासून मुक्त करतो. आणि मग लोकांना ती विद्या वाटतो की जिच्यामुळे लोक दुःखाच्या बाहेर पडतात, निरुपयोगी गोष्टीत गुरफटून राहत नाहीत. जेव्हा लोक जाणतात की संवेदना जागतात समतेमध्ये कसं स्थिर व्हावं, तेव्हा त्याचा उपयोग होतो. जोपर्यंत आत खोलवरती मनुष्य जात नाही, तोपर्यंत त्याला वाटतं की त्याच्या मनात जी आसक्ती निर्माण होते, जो द्वेष जागृत होतो, तो बाहेरील आलंबनामुळे जागृत होतो, बाहेरच्या घटनेमुळे जागृत होतो. बाहेरचा एखादा शब्द, रूप, गंध, रस, स्पर्श किंवा बाहेरचं काही चिंतन, यामुळे मनामध्ये आसक्ती किंवा द्वेष जागतो. वरवर बघितलं तर हे खरं वाटतं. अंतर्मनामध्ये खोल गेल्यावरती समजू लागतं की बाहेरील एखादा विषय आणि मनात जागणारा विकार ह्या दोघांमध्ये एक साखळी आहे. ही साखळी आम्ही विसरतो. ही साखळी संवेदनेची साखळी आहे. जेव्हा बाहेरचं एखादं आलंबन एक किंवा विषय ह्या इंद्रियावरती आदळतो, कोणत्या इंद्रियावरती आदळतो, मग तो शब्द असो, रस, रूप, गंध, स्पर्श असो किंवा चिंतन असो, जेव्हा येऊन आदळतो तेव्हा शरीरामध्ये एक संवेदना जागृत होते, त्याचं मूल्यांकन होतं आणि मगच प्रतिक्रिया सुरू होते. त्यानंतर आसक्ती किंवा द्वेष निर्माण होतो. तेव्हा जिथे संवेदना होते तिथे आरंभ होतो. ज्याला अनारंभी बनायचं आहे, ज्याला आरंभच तोडायचा आहे, ज्याला संधी नष्ट करायची आहे, त्याला जिथे संवेदना जागृत होते तिथे जागरूक राहायला हवं. जिथे तिथे जागरूक राहून समतेमध्ये स्थिर झाला तर साऱ्या विकारांपासून मुक्त होईल, साऱ्या दुःखापासून मुक्त होईल. नाहीतर मग संवर्धनच संवर्धन होत राहील, दुःख वाढत जाईल. आपल्याकडे एक गोष्ट सांगण्यात येते. काल सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये असं एक युग होऊन गेलं की त्यावेळच्या साहित्यकारांनी अशा कथा लिहिल्या की ज्या रूपक किंवा प्रतीक किंवा संकेताच्या भाषेमध्ये असत. तेव्हा हे समजावण्याकरता एक कथा लिहिली. तुम्ही त्या देवीचं चित्र बघितलं असेल, ज्याला कालीमाता किंवा चंडी म्हणतात. किती भयानक चित्र आहे, किती भयावह मूर्ती आहे. हे मोठे मोठे भीतीदायक डोळे, आणि चित्रात बघितलं असेल जमिनीवरती तिचे पती शिव पडले आहेत आणि तिने आपला उजवा पाय पतीच्या शरीरावर ठेवला आहे. कथा आहे, प्रतीकाच्या भाषेत सांगितली गेली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा म्हणाली, अरे हे काय केलं मी, आपल्या शिवाला तुडवलं, आपलं मांगल्य तुडवलं. प्रत्येक व्यक्ती आपलं मांगल्य तुडवतो. ज्या ज्या वेळेला तुडवतो तेव्हा त्याचे डोळे भयानक होतात, क्रोधाने भरतात, लाल होतात. म्हणून चंडी नाव दिलं गेलं, काली नाव दिलं गेलं. स्वभाव इतका चंड आणि मन काळच काळं, कुठेही शुभ्रतेचं नामोनिशाण नाही. इतकी घाण की अशी व्यक्ती आपलं मांगल्य तुडवतेच. जाग आली की मग मी हे काय केलं, आपलं मांगल्य तुडवलं. तेव्हा विचार करते असं कसं झालं, तेव्हा लक्षात आलं असं का झालं. अरे हे इतकं मोठं राक्षसांचं सैन्य की ज्याच्यामुळे मी आपलं भान हरवून बसले आणि जे करायला नको ते करून बसले. ह्या राक्षसाच्या सेनेचे दोन सेनापती होते, शुंभ आणि निशुंभ. कथाच आहे, संकेताच्या भाषेत, प्रतीकांच्या भाषेत सांगितली जाते कोण राक्षस आहेत, राक्षसांची कोणती सेना आहे, कोण त्यांचे सेनापती आहेत. त्या राक्षसांचे दोन सेनापती राग आणि द्वेष. ते राहिले तर चुकीचंच काम होणार आणि आपलं मांगल्य तुडवणारच, आपलं शिवच तुडवतील. देवीच्या लक्षात आलं की ह्या दुश्मनांचा नायनाट करायला हवा. कथा प्रतीकाच्या भाषेत पुढे सांगितली जाते. देवीचे किती हात दाखवलेत आणि भाला आहे, तलवार आहे, अमुक आहे, तमुक आहे. आणि ती त्या राक्षसांची त्यांच्याशी लढाई करते, त्यांच्यावर वार करते. कथा आपल्या पद्धतीने पुढे चालू राहते. राक्षसावर वार करते आणि त्यामुळे त्या राक्षसाच्या शरीरातून रक्त निघतं. त्याचा एक थेंब पृथ्वीवर पडतो. थेंब पडतात, त्यातून आणखीन एक नवीन राक्षस उभा राहतो. थेंब पडतात, नवीन राक्षस उभा राहतो. देवी घाबरते, अरे या राक्षसांपासून कशी सुटका होईल. त्याचा अंत कसा करू? ज्याला मारते त्याचं रक्त बाहेर पडतं, पृथ्वीला लागतं आणि नवीन राक्षस उभा राहतो, त्यांचा नायनाट कसा करू? आणि जो नवीन राक्षस उभा राहतो त्याच्यातही तेच गुणधर्म स्वभाव दिसून येतात, त्याच्यावर वार करते आणि त्याच्या शरीरातून पण रक्त निघतं, एक थेंब पृथ्वीवर पडतं आणि पुन्हा राक्षस उभा होतो, रक्तबीज झालं. देवी घाबरली, त्याचा नायनाट कसा करू? नायनाट तर करायला हवा. कथा आपल्या पद्धतीने चालू राहते प्रतीकाच्या भाषेत. देवीच्या लक्षात येते की ज्या राक्षसावरती वार करते त्याच्या शरीरातून जे रक्त निघतं त्याचा थेंब जोपर्यंत पृथ्वीवर स्पर्श करत नाही तोपर्यंत नवीन राक्षस त्याच्यातून उभा राहत नाही. पृथ्वीला स्पर्श झाला तरच नवीन राक्षस उभा राहतो. बस, प्रकृतीचा नियम लक्षात आला. आता वार करते आणि रक्त निघता क्षणीच त्या मूर्तीत, त्या चित्रामध्ये पाहिलं असेल देवीने किती लांब जीभ काढली आणि त्यावरती रक्त लागलेलं आहे. वार केला आणि रक्त येऊ लागलं की चाटून घेते. कुणावर वार केला, रक्त येऊ लागलं की चाटून घेते. रक्त जमिनीवर पडूच देत नाही, मग नवीन राक्षस कसं निर्माण होईल? आपोआप सगळ्यांचा नायनाट करील, पण शेवटी किती चाटू शकेल? कथा तर कथाच आहे, आपल्या पद्धतीने लिहिली गेली. हातात एक करवंटी दिली, जास्त रक्त आलं तर त्या करवंटीत गोळा कर. करवंटी अशी दिली की ती कधी भरणारच नाही. नीट समजून घ्या, कसली जीभ आहे, कसली करवंटी आहे. ही प्रज्ञेची जीभ आहे, ही प्रज्ञेची करवंटी आहे. बीज तर येईलच, प्रत्येक फळाबरोबर बीज येईल, पण त्या बीजाला, त्या बीला नवीन जमीन दिली नाही, नवीन सुपीक जमीन दिली नाही तर ते बीज नाश पावेल. एखाद्या दगडावर त्या बीजाला फेका, काही होणार नाही, ज्यातून नवीन फळ कसं येईल? आमचं वेडेपण आहे की जे दुःख येतं त्याच्याबरोबर जे बीज येतं त्याला नवीन नवीन खाद्य देत जातो, खूप सुपीक जमीन देतो आणि म्हणतो तुला खूप फळं फुलं येवत, हे दुःख तुला खूप फळं फुलं येवत. कशा वेडेपणामध्ये गुरफटलेले असतो, शुद्धच नाही. काय करतो आहोत? जणू काही आपल्या आतमध्ये एक पेट्रोलची टाकी घेऊन बसलो आहे. टाकी भरलेली आहे आणि बाहेरून एखादी ठिणगी त्यावरती पडते, टाकीला लागताच एवढा मोठा विस्फोट होतो आणि हजारो नवीन ठिणग्या निर्माण होतात. विचार करत नाही की एक जरी नवीन ठिणगी निर्माण झाली तर त्यामुळे कितीतरी आणखीन ठिणग्या माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत. हजारो नवीन ठिणग्या निर्माण करते. कसली ठिणगी येते? माझ्याच कर्माच्या बीजाचं फळ ठिणगीसारखं मला जाळायला येतं आणि मी त्याला पेट्रोलसारखं खाद्य वाढवतो, आणखीन वाढवतो. ही विद्या आत्मसात केली, प्रकृतीचा नियम समजून घेतला, ही साधनं नीटपणे समजून काम सुरू केलं तर ह्या टाकीमध्ये पेट्रोल काढून टाकून ती रिकामी होऊन जाईल. आता येऊ द्या ठिणगी, ठिणगी तर येईलच. जी जी कर्म केली असतील त्या सगळ्या बीजांचं, जर ती वाईट कर्म असतील तर त्या बीजांची ठिणगी पण फळाच्या रूपाने वाईटच येईल. येऊ द्या ठिणगी, पण माझी टाकी रिकामी आहे. तेव्हा आपल्याबरोबर जेवढा जाळ आणला असेल तेवढंच जळून थांबेल, त्यांचं संवर्धन होणार नाही, वाढणार नाही. आणि प्रज्ञेमध्ये पुष्ट होता होता, प्रज्ञेमध्ये स्थिर होता होता, स्थितप्रज्ञ होऊन जाल, चित्त नितांत निर्मळ होईल, मग काय होईल? मग अनंत मैत्रीभावाने भरून येईल, अनंत करुणेने, अनंत मुदितेने, अनंत समतेने भरून येईल. मग हीच टाकी जी पेट्रोलने भरलेली होती ती आता थंड पाण्याने भरली जाईल. येऊ द्या आता एखादी ठिणगी, त्याला जेव्हा स्पर्श करते तेव्हा आपल्याबरोबर जेवढा जाळ आणला असेल तेवढा जाळू शकेल. आली की विझेल, स्पर्श झाला की विझेल. सारी साधने ह्याकरता आहे, नीट समजून काम करा. साधक ही गोष्ट तर सहज समजू शकतो किंवा समजू लागतो की ह्या साधनेद्वारे मी नवीन संस्कार बनवत नाही, कारण संवेदना होताक्षणीच मी जागरूक होतो, समतेमध्ये स्थिर राहतो. जेव्हा माझ्या एखाद्या पूर्वकर्माचं फळ संवेदनाच्या स्वरूपामध्ये येऊ लागतं, मी त्याला पेट्रोल देत नाही, मी त्याला नवीन जाळ देत नाही, मी त्याला नवीन भूमी, त्याची वाढ व्हायला देत नाही, एवढी गोष्ट साधक समजू लागतो. इतकं जरी समजलं तरी पुष्कळ झालं. जीवनामध्ये ती उतरली पाहिजे, नाही तर बुद्धीच्या स्तरावरती सगळी गोष्ट समजण्यात येते पण व्यवहारामध्ये उतरत नाही. एखादी व्यक्ती मला जाळायला येते, आग घेऊन मला जाळायला येते, मी त्याच्यावरती पेट्रोलनी भरलेली बादली फेकतो आणि म्हणतो तू पण जळ आणि मी पण जळेन, दोघे जळू. पण ही गोष्ट जर समजली आणि व्यवहारामध्ये उतरू लागली तर मला कोणी आग घेऊन जाळायला आला तर थंड पाण्याची बादली घेऊन मी त्याच्यावर टाकेन आणि म्हणेन तू पण शांत राहा, तू पण शीतल, मी पण शीतल, दोघेही शांत राहू. बुद्धीच्या स्तरावर तर ही गोष्ट समजते. पण व्यावहारिक स्तरावरती येणं आवश्यक आहे. बुद्धीच्या स्तरावरती तर खूप निर्णय करतो की जेव्हा कुठे आग लागेल त्वरित आपली पाण्याची बादली तयार ठेवीन, आपले पाण्याचे नळ तयार ठेवीन आणि आग त्वरित विझवून टाकीन. परंतु आग जेव्हा खरोखरच लागते तेव्हा सगळं विसरून जातो आणि आग लागताच पेट्रोलचा पंप उघडतो, खूप जाळ वाढवतो, खूप वाढवतो, जळतो, दोघांनाही जळतो. आणि जेव्हा आग विझते तेव्हा रडतो आणि पश्चाताप करतो, ह्या देवीजवळ, त्या देवतेजवळ, ह्या अल्लामियाजवळ, त्या मंदिराजवळ, त्या मशिदीजवळ जाऊन रडतो आणि म्हणतो मी खूप मोठी चूक केली, मला क्षमा करा. कोण क्षमा करतो? कोण क्षमा करणार आहे? कारण पुन्हा जेव्हा असं घडतं तेव्हा परत तितकीच आग निर्माण करतो, पेट्रोलचा पंप खूप वेळेला वापरतो, आपलं दुःख वाढवतच जातो. दुःख वाढणार नाही अशी शुद्ध कशी जागृत करता येईल? संवेदना जागृत होता क्षणीच तिला रोखलं, संवेदना जागली की तिला जाणून समतेमध्ये स्थिर राहिला. कारण संवेदना जागृत झाल्यावरतीच प्रतिक्रिया होते. संवेदना जागली की राग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, पुन्हा संवर्धन करायला सुरुवात करतो. त्या आगीत जर मी पुन्हा पेट्रोल टाकलं तर आग वाढू लागते. इथे तर जर मी रोखलं तर कल्याण होईल, इतकं साधकाला तर समजतं. पण त्याच्या मनात आणखीन एक प्रश्न उभा राहतो की पुन्हा पुन्हा साधक प्रश्न करतात की अशा तऱ्हेने जेव्हा आम्ही रोखतो, संयम करतो, त्यावेळेला आम्ही नवीन संस्कार बनवत नाही आणि आपलं दुःख वाढवत नाही. इतकं तर समजलं, पण आमचे जुने संस्कार कसे समाप्त होतील? जुन्या संस्काराचा आमचा जो संच आहे तो कसा निघेल हे समजण्याला जरा थोडा वेळ लागतो. या मार्गावरती जेव्हा जरा पुढे जाल अनुभूतीने समजेल की जुने संस्कार कसे निघू लागतात. नव्या संस्कारांना जेव्हा रोखलं जातं, नवीन संस्कार बनवणं जेव्हा बंद केलं जातं, तेव्हा जुन्या संस्कारांची आपोआप उधळणा होऊ लागते, त्यांचा निचरा व्हायला लागतो, पुन्हा बुद्धीच्या स्तरावरती समजतात. जरा खोलवर गेलात तर व्यावहारिक स्तरावरती देखील समजाल ही सारी जीवनधारा कशाप्रकारे पुढे जात असते. त्यांनी समजावलं जीवनधारा म्हणजे काय आहे. शरीराची धारा, चित्ताची धारा, ही शरीराची आणि चित्ताची एकत्र आलेली धारा हीच जीवनधारा पुढे जात असते. कशी पुढे जाते? तिला आहार हवा. शरीरधारेला आहार पाहिजे, चित्तधारेला आहार पाहिजे, त्या आहाराच्या शक्तीवरती ती पुढे जात असते. शरीरधारेला कुठला आहार देतात? रोज जे भोजन करतो त्याच्या जोरावरती शरीरधारा पुढे जात असते. दिवसातून दोन वेळा, तीन वेळेला, एक वेळेला करा, पण भोजन केलं की शरीरधारा पुढे जात असते. एक दिवस कोणी भोजन केलं नाही, त्याला आहार दिला नाही, तर शरीरधारा बंद होणार नाही, चालत राहील. दुसऱ्या दिवशी आहार दिला नाही तरी पण चालत राहील. शेवटी किती दिवस? एक वेळ तर येईलच जेव्हा शरीरधारा समाप्त होईल, नष्ट होईल, मृत्यू येईल. तर मग इतके दिवस कशी चालली? जरी मी इतके दिवस आहार देणं बंद केलं तर या आधी जो आहार दिला होता त्याचा जो संग्रह शरीरामध्ये होता, हे जे मांस आणि चरबी जागोजाग गोळा करून ठेवलेले तेच ते खाऊ लागतं आणि त्याच्या आधाराने शरीरधारा चालू राहिली. आज जो काही जुना संग्रह मिळाला त्याच्या जोरावर चालू राहिली, तो पण समाप्त झाला तेव्हा शरीरधारा समाप्त झाली. अगदी अशाच प्रकारे चित्तधारा, तिला पण आहार मिळत असतो. शरीरधारेला दिवसातून एक किंवा दोन वेळेला आहार दिला तरी पुरे होतो. चित्तधारेला प्रतिक्षण आहार हवा असतो. प्रतिक्षण जर आहार दिला तर पुढच्या क्षणाचं चित्त उत्पन्न होतं, आहार दिला तर पुढच्या क्षणाचं चित्त उत्पन्न होतं. संखार पच्चया विज्ञानम संस्कार निर्माण केला तर पुढचं चित्त तयार होतं. अशा प्रकारे ही धारा चालू राहते. आपल्या अनुभूतीने जाणू लागाल, काही कारणास्तव क्रोध उत्पन्न झाला तेव्हा अनुभूतीने जाणाल, अनुभवाने जाणाल की ज्या क्षणी मी क्रोधाचं बी पेरतो त्या क्षणी शरीरामध्ये उष्णतेची संवेदना होते. मला शुद्ध नसते त्या संवेदनेची, पण संवेदना तर होतेच. ती संवेदना आवडली नाही तर पुढच्या क्षणी पुन्हा क्रोध येतो, पुन्हा क्रोध आला तर पुन्हा बेचैन करण्याची संवेदना होते, पुन्हा क्रोध येतो. अशा तऱ्हेने संवेदनेमुळे क्रोध, क्रोधामुळे संवेदना, संवेदनेमुळे क्रोध, 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 क्रोध आणि क्रोध, तासनतास क्रोध चालू राहतो. ही चित्तधारा ह्या क्रोधाच्या आहारावरती चालू राहिली, तासनतास चालू राहिली, ते कारण संपलं तर दुसरा एखादा आहार घेऊ लागते. आता भयाचा आहार देऊ लागतो. किती वेळ तरी भयाचा आहार देत राहतो, मग वासनेचा देतो, कितीतरी वेळ वासनेचा देत राहतो, मग ईर्षेचा देतो, कितीतरी वेळ ईर्ष्या देत राहतो, कुठला ना कुठला तरी आहार देतच राहतो की ज्यामुळे ही धारा चालू राहते. आता ह्या विपश्यनेच्या विद्येमुळे अंतर्मुख होऊन मी आहार देणं बंद केलं. एखादी संवेदना जागृत झाली तरी पण मी आहार दिला नाही. आहार दिला नाही मग पुढला क्षण कसा येईल, पुढच्या क्षणाचं चित्त कसं निर्माण होईल? तर प्रकृतीचा नियम असा आहे की आहार दिला तरच उत्पन्न होईल. मग काय होतं, जे शरीरधारेच्या बाबतीत होतं अगदी तेच चित्तधारेला लागू होतं. मी नवीन आहार दिला नाही तर जितका जुना आहार मी साठवलेला होता तो आता पुढे येईल. जुन्या संस्कारांची बीजं जी आम्ही साठवलेली आहेत न जाणो केव्हा फलद्रूप होतील. आता मी नवीन आहार देत नाही त्यामुळे जुन्या बीजामधून एखादं बीज आपलं डोकं पटकन वर काढील, कारण ह्या चित्तधारेला पुढं चालू राहायचं आहे. जोपर्यंत जुना आहार साठलेला आहे तोपर्यंत कोणतं ना कोणतं तरी फळ येईलच. फळ आलं की शरीरावरती एखादी संवेदना होईल. संवेदना झाली म्हणजे जर मी तिचा हसत स्वीकार करून काहीही प्रतिक्रिया केली नाही तर ती निकामी होईल, तिचं बल नष्ट होईल, क्षीण होईल, पुन्हा काही काम करू शकणार नाही. इतक्यात दुसऱ्या एखाद्या बीजाचं फळ येईल, पुन्हा संवेदना जागृत होईल आणि मी पुन्हा समतोल राहिलो. असं क्षण प्रतिक्षण जितकं जास्त वेळ मी समतेमध्ये राहीन तितकी जुनी बीजे उफाळून वर येतील, त्यांना आधार न मिळाला त्यामुळे त्याचा क्षय होत जाईल, अशा तऱ्हेने हळूहळू हळूहळू दूर होत जातील. अनुभूतीद्वारा समजू लागेल. धर्म तर अनुभूतीद्वारेच समजायला हवा. कुणाच्या सांगण्यावरून मानला तर केवळ मानूनच राहू, प्रवचन ऐकून मानलं तर केवळ मानूनच राहू, एखादं पुस्तक वाचून मानलं तर केवळ मानूनच राहू. जेव्हा जाणू तेव्हा साधना चांगली होईल. जाणाल, खूप जाणाल, जसजसं ह्या मार्गावरती पुढे जाल तर माणूस आपापल्या पद्धतीने जाणू लागतो, अनुभूती होऊ लागली म्हणजे नीटपणे बघू लागतो. माझ्या गुरुदेवांच्या जीवनातली एक घटना. आमचा एक मित्र अमेरिकेहून आला आणि आमच्या सांगण्यावरून आश्रमातल्या शिबिरामध्ये येऊन बसला. त्याला खूप फायदा झाला. अनेक ठिकाणी भटकून आला होता, अनेक तऱ्हेच्या साधना त्याने केल्या होत्या पण पदरात काही पडलं नाही, संतोष मिळाला नाही आणि इथे साधना केली ते तेव्हा जणू काही एखादं मोठं रत्न मिळालं. खूप प्रसन्न झाला आणि परत जाऊन आपल्या मित्रांना सांगू लागला. तिथला एक मोठा वैज्ञानिक, त्याने पण सगळी माहिती ऐकली की अशी एक विद्या आहे की ज्यामध्ये माणूस अंतर्मुख होऊन आपल्या विकारांपासून मुक्त होऊ शकतो, दुःखापासून सुटका होऊ शकते, चित्त निर्मळ होते. तर ही विद्या आजमावून बघायला हवी म्हणून आश्रमामध्ये आला. तिथे येऊन गुरुजींशी वादविवाद करू लागला. म्हणाला, काय शिकवता, याने कसं होतं, चित्त निर्मळ कसं होईल? गुरुदेव म्हणाले, ही तर प्रत्यक्ष करण्याची विद्या आहे, काही केलं तर त्याचा परिणाम दिसून येईल. कोरड्या वादविवादाने काय मिळणार आहे? तो म्हणाला की मी करायला आलो आहे पण प्रथम आधी नीट समजून घेईन. तेव्हा त्याला समजावलं आणि मग त्याने साधना करायला सुरुवात केली. हा माणूस अमेरिकेतला एक मोठा रिसर्च स्कॉलर होता हे त्याच्या बोलण्यावरून त्यांच्या लक्षात आलं. शोध करणारा, संशोधन करणारा, अनुसंधान करणारा होता. म्हणून म्हणतो की मला ह्या गोष्टीचं पण अनुसंधान करायचं आहे की हे चित्त निर्मळ कसं होतं, त्याचे विकार कसे दूर होतात, ह्याचं मला अनुसंधान करायचं आहे. ही योग्य व्यक्ती आहे हे गुरुदेवांच्या लक्षात आले आणि म्हणाले की तुला एक महिन्याचं शिबिर करायला लागेल. तो म्हणाला, ठीक आहे, मी एक महिन्याचं शिबिर करीन, इतक्या दुरून आलो आहे तर 10 दिवसांचं कशाला एक महिन्याचं करीन. 10 दिवस आनापान आणि मग विपश्यना. आणि जेव्हा विपश्यना देण्यात आली तेव्हा त्या व्यक्तीमध्ये इतकी प्रतिक्रिया होऊ लागली की ध्यान करायला लागला की कधीकधी 6-6 इंच 12-12 इंच उडायचा, जणू काय त्याच्यावरती भूत चढले. काय झालं? एकदा गुरुदेवांनी मला जाऊन बघायला सांगितलं. तेव्हा तो ज्या शून्यागारामध्ये ध्यान करत होता तिथे दरवाज्यातून मी डोकावून पाहिलं तर हा आपला खांद्यावरती उभा राहून पाय वर करून जोरजोरात हलवतो आहे, जसं काही भूत चढलं आहे, उडतो आहे. पण लक्षात आलं की ती व्यक्ती स्पेसक्राफ्ट इंडस्ट्रीचा एक मोठा वैज्ञानिक होता. जिथे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स बनतात आणि ज्यावर परमाणू अस्त्र प्रक्षेपास्त्र लावून न जाणो किती लोकांना ह्या नरकासारख्या अग्नीमध्ये जळावं लागेल अशी अस्त्र ही व्यक्ती निर्माण करतो आहे, तर कशा प्रकारची बीजं ह्याच्यामध्ये असतील? जो लोकांना नरकासारख्या वेदना देणारे यंत्र निर्माण करतो व तो अशा प्रकारचे संस्कार निर्माण करतो त्याचे परिणाम असे येणारच. गुरुदेव हसून म्हणतात, चांगलं आहे, चांगलं आहे, बिचाऱ्याची सुटका होत आहे, होऊ दे, निघून जाईल. काही दिवसानंतर गुरुदेव म्हणाले, चांगलं आहे, हे जे सगळे विकार उफाळून येत आहेत ते तुझ्या कल्याणाकरताच येत आहेत, त्यामुळे तुझा मळ निघून जाईल. तर म्हणतो, असं मला सांगू नका, नाहीतर हे एक बाहेरील, ही एक बाहेरील सूचना होईल, आउटर सजेशन होईल, आणि मी तर वैज्ञानिक आहे, मी तर अनुसंधान करणार आहे, शोध करणार आहे, तर स्वतःच्या अनुभवाने जाणेन. गुरुदेव खूप खुश झाले, साधू साधू खूप हसले. धर्माच्या क्षेत्रात पण हेच असायला पाहिजे. भगवान बुद्धांच्या जीवनकालामध्ये पण हेच होत होतं. लोक येत असत, ते विद्या समजावून सांगत असत, बघा हे केलं तर असा असा परिणाम होईल, हा हा परिणाम होईल, 1, 2, 3, 4, 5 परिणाम मोजून समजावले. एक साधक उभा राहून म्हणतो, महाराज हे 1, 2, 3 जे तुम्ही सांगितले ना, त्यांचा मी स्वीकार करतो कारण ते मी अनुभवले, पण चौथा आणि पाचवा अजून अनुभवाला उतरला नाही. भगवान म्हणाले, साधू साधू अनुभव घ्या, ए ही पस्सिको, या बघा करा, अनुभव घ्या आणि मगच स्वीकार करा, तरच धर्म फलित होतो. गुरुदेव खूप प्रसन्न झाले. साधना कर, खरोखर मळ निघतो की नाही आपल्या अनुभवाने बघ, व जसं मी सांगेन तशीच साधना कर. तो म्हणाला, अगदी तशीच करीन. आणि मोठ्या गंभीरतेने त्याने साधना केली, अगदी सांगितल्याप्रमाणे साधना केली. महिना संपल्यावर म्हणतो, खूप हलकं वाटतं आहे, आतून खूप प्रसन्न वाटतं आहे, जणू काही खूप वजन उतरलं आहे, तरी पण मी अजून मानायला तयार नाही की ह्या संवेदनांना बघून माझं मळ निघालं हे कसं शक्य आहे. ही काही बुद्धीला पटण्यासारखी गोष्ट नाही, मी काही मानत नाही. गुरुदेव म्हणाले, बरं बाबा नको मानू. परत गेला, एका महिन्याने पत्र लिहितो की अजून मी मानत नाही की ह्या संवेदनांचा माझ्या विकारांशी काय संबंध, माझे विकार निघाले कसे, पण जीवनामध्ये खूप परिवर्तन तर झालं आहे, ते तर मी स्वतः बघतो आहे. मी एक दारुडा होतो, आता तर दारूला हात लावावा असा वाटत नाही. इतका क्रोधी होतो की घरात पत्नीबरोबर संघर्ष, ऑफिसमध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्याबरोबर संघर्ष, हाताखालच्या लोकांशी संघर्ष, त्यामुळे साऱ्या ऑफिसमध्ये इतका तणाव राहत असे. आता चोहीकडे इतकी शांती आहे, इतकी सद्भावना आहे, सारं काम इतकं शांततेने चालतं, खूप सुधारणा झाली यात काही शंकाच नाही. पण हे सगळं ह्या संवेदनामुळे झालं हे मात्र मी मानायला तयार नाही. ही पटण्यासारखी गोष्ट नाही. मानलं नाही, नाही तर नाही, पण लाभ तर झाला ना. पुन्हा 2 वर्षानंतर आला आणि म्हणाला की आता तर मला एकदम अनुसंधान करायचं आहे, एका वैज्ञानिकाप्रमाणे अनुसंधान करायचं आहे, हे सगळं कसं होतं आहे, झालं तर आहे पण होतं कसं. गुरुदेव म्हणाले, आता 1.5 महिन्याचं शिबिर करायला लागेल. त्याने ऐकलं, या साधनेची परंपरा अशी आहे की कुण्या एका काळी साधकांना 1.5 महिन्यापेक्षा कमी शिबिर दिलं जात नसे, कोणीही आला तर 1.5 महिन्याचं शिबिर घे. पण जसजसं आजकालचं युग येऊ लागलं, धावपळीचं जीवन सुरू झालं, तर 1.5 महिन्याच्या शिबिराला कोण गृहस्थ येणार. मला पण माझे गुरुजी जर म्हणाले असते की 1.5 महिन्याकरता ये, तर सारं जीवनभर वंचित राहिलो असतो. म्हणून वेळ कमी केला. आचार्यांनी कमी करून बघितला, 1 महिन्याचा केला तरी थोडं प्राप्त होऊ शकतं, 20 दिवसांचं करून बघितलं थोडं प्राप्त करू शकतो, 15 दिवसांचं करून बघितलं थोडं प्राप्त करू शकतो, 10 दिवसांचं करून बघितलं तरी थोडंसं प्राप्त करू शकतो, ह्याच्याहून कमी 7 दिवसाचं करून बघितलं तर अगदी निरुपयोगी झालं, कुणाच्या काही पदरात पडत नाही. म्हणून मग नियम केला की 10 दिवसांच्यापेक्षा कमी नसावा. ह्या वैज्ञानिकाला मात्र सांगितलं की 1.5 महिन्याचं शिबिर घ्यावं लागेल. 1.5 महिन्याचं शिबिर घ्यायचं मान्य केलं. 15 दिवस आनापान आणि मग विपश्यना. खूप साधना केली. 1.5 महिन्यानंतर आपल्या घरी गेला, काही 20 किंवा 30 दिवसानंतर एक लांबलचक पत्र लिहितो की आता सगळं लक्षात आलं, वैज्ञानिकाच्या पद्धतीने समजलं की हे विकार कसे निघतात. तो मोठा मॅटॉलॉजिस्ट होता की पहिलं मॉड्यूल चंद्रावरती जे उतरलं त्याची रचना, त्याचा नकाशा ह्या वैज्ञानिकाने केला होता. तो लिहितो की मी रात्रंदिवस धातू शोधण्याचं काम करतो, शुद्ध करण्याचं काम करतो, तेव्हा ते वितळून त्यात जे विजातीय पदार्थ ते काढून टाकतो. कितीही विजातीय पदार्थ बाहेर काढले तरी 1 अब्ज कणामध्ये जरी एखादा कण जरी विजातीय असला तरी मी त्या धातूला शुद्ध मानत नाही. 1 अब्ज कणामधून 1 कण पण तो बाहेर काढायला हवा. आम्ही कसं करतो ते, त्याला वितळवून एका दांड्याचा आकार देतो आणि त्यातून एक लहानसा हिस्सा जो मला मिळतो की ज्याच्यामध्ये 1 अब्जात 1 कणसुद्धा विजातीय नसतो, त्याचं एक कडं बनवतो. हे कडं त्याच धातूचं परमशुद्ध रूप आहे. आता ते कडं त्या धातूच्या दांड्यावरून फिरवतो. जसजसं ते कडं त्यावरून फिरतं तसतसं त्यात एक चुंबकत्व निर्माण होतं आणि एका अब्जामध्ये एक कण जरी विजातीय असला तरी तो अदृश्य रूपाने निघून जातो आणि त्याचे जितके मॉलिक्युल्स असतील ते सगळ्या एका ऑर्डरमध्ये येतील, त्याचं बळ वाढेल. अरे, आम्ही रात्रंदिवस हेच करतो. भगवान बुद्धाने काय शोधून काढलं? शुद्ध चैतन्याचं हे जे कडं डोक्यापासून पायापर्यंत चक्कर मारतं ते आतील मळ राहू देणार नाही, बाहेर फेकून देईल. कडं शुद्ध व्हायला पाहिजे. हे जे आमचं जागरूक चित्त डोक्यापासून पायापर्यंत हिंडतं ते अगदी रागविहीन असलं पाहिजे, द्वेषविहीन असलं पाहिजे, समतेने भरलेलं असलं पाहिजे. रागाच्या द्वारे काढू पाहिलं तर चालणार नाही, द्वेष असला तर चालणार नाही, अगदी शुद्ध असलं पाहिजे. त्याच्या पद्धतीने त्याला ही साधना समजली. कोणी कुठल्या पद्धतीने समजतो, कोणी कुठल्या पद्धतीने समजतो. खरं म्हणजे हा एक साबण आहे, मळ काढतो. ज्याला आपला मळलेला कपडा साफ करायचा आहे तो बाजारातून एखादा चांगला साबण विकत आणेल आणि त्याचा वापर करून कपड्याचा मळ दूर करील. तो ह्या भानगडीत पडणार नाही की ह्या साबणामध्ये कुठलं केमिकल आहे ज्यामुळे हा मळ निघाला. ह्यात कशाला डोकं घालायचं? कोणी वैज्ञानिक ह्याचा पण शोध करील. सत्य तर सत्य आहे, शोध केला तर सत्य आपोआप प्रकट होईल. पण ज्याला मळ काढायचा आहे त्याला तर आपलं साबण वापरायचं आहे, साधकाला तर साबण वापरायचं आहे. मळ निघतो ह्यामध्ये काहीच शंका नाही. एक दोघांचा निघत नाही तर हजारो व्यक्तींचा जेव्हा मळ निघतो आहे तेव्हा तो साबण खरोखरच साबण आहे. मळ निघतो पण नीट समजून वापर केला तर मळ निघतो. अगदी समतेमध्ये राहून संवेदना जागताच मी समतेमध्ये राहिलो. पहिली गोष्ट ही की जी संवेदना जागरूक होते तिला जाणणं. पहिली कठीण गोष्ट ही की संवेदना जागते आणि माझ्या लक्षात पण येत नाही, त्यामुळे आतल्या आत राग निर्माण करतो, द्वेष निर्माण करतो. प्रतिक्रियेचं काम त्याच प्रकारे चालू असतं, संवर्धनाचं काम त्याच प्रकारे चालू असतं, सुटका कशी होणार? तेव्हा पहिलं काम तर हे आहे की चित्त एकाग्र करून त्याला इतकं लायक बनवू की शरीरात होणारी प्रत्येक संवेदना, मग ती कितीही स्थूल असो सूक्ष्म असो, तिला जाणू आणि पुन्हा समतेमध्ये स्थापित होऊ. हीच समता निर्मळ करते. ध्यान करून सुद्धा जर समतेमध्ये स्थापित होत नाही, सूक्ष्माहून सूक्ष्म संवेदना पण जाणली, स्थूल संवेदना पण जाणली, साऱ्या संवेदनांना जाणलं आणि सूक्ष्माला जाणून राग निर्माण करत आहोत, स्थूलाला जाणून द्वेष निर्माण करतो आहोत, तर मग विपश्यना करत नाही, बिलकुल करत नाही. मग तर मनाला केवळ तीक्ष्ण करण्याची साधना केली. मन इतकं तीक्ष्ण झालं की आता ते जाणू लागलं, स्थूल आणि सूक्ष्म पण संवेदना जाणू लागलं, खूप संवेदनशील झालं. पण संवर्धनाचा क्रम तर तसाच चालू राहिला. राग आणि द्वेष तशाच प्रकारे वाढत आहेत, दुःख वाढत आहे, कुठेच सुटका नाही. समतेने सुटका मिळते. सारं जीवन लोकांना हेच शिकवलं की समतेमध्ये कसं स्थापित व्हावं. बाह्य जीवनामध्ये पण समतेचं जीवन आणि अंतर्मुख होऊन पण समतेचं जीवन, मग मंगलच मंगल. अनेक लोक त्यांच्याकडे धर्म ऐकण्याकरता येत असत. एका वेळेला काही लोक आले आणि त्यांनी त्यांना विचारलं की आमच्यासारख्या गृहस्थांचं मंगल कशामध्ये आहे, खरं मंगल कशामध्ये आहे? आम्ही गृहस्थ असल्यामुळे आमच्यावरती खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप कठीण परिस्थिती आहे. आपल्यासारखे जे घरदार सोडून भिक्षू होतात, भिक्षुणी होतात, त्यांच्या डोक्यावर फारशा जबाबदाऱ्या नाहीत. ते खूप तपस्या करून साधना करून आपली मुक्ती लवकर करून घेऊ शकतात. पण आमच्यासमोर तर खूप कठीण परिस्थिती असते, आमचं मंगल कशामध्ये आहे, आमचं मंगल कसं होईल? तेव्हा त्यांनी समजावलं मंगल कशामध्ये आहे ते. गृहस्थांकरता असलेले 38 मंगलधर्म समजावले. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना देखील मुक्त अवस्थेपर्यंत कसं पोहोचू शकतो, कठीण परिस्थिती येते, कठीण परिस्थितीचा सामना करताना सुद्धा कसं पोहोचू शकतो, तेव्हा एक मंगलधर्म समजावला, मग त्याच्या पुढचा दुसरा, मग त्यापेक्षा उच्च मंगलधर्म, मग त्याच्याही पुढचा. अशा तऱ्हेने 38 मंगलधर्म समजावले आणि जेव्हा शेवटपर्यंत पोहोचले तेव्हा काय म्हणतात? फोट श्लोक धम्मे ही चित्तं यस्य न कंपति अशोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं जेव्हा लोकधर्माचा आमच्या जीवनाशी स्पर्श होतो, लोकधर्म काय आहे, हे जे द्वंद्व आहे, सुख पण येतं, दुःख पण येतं, पराजय पण होतो, जय पण होतो, यश पण येतं, अपयश पण येतं, ह्या प्रकारे जीवनामध्ये चढ उतार येतातच. ह्या चढ उतारांचा स्पर्श होऊनसुद्धा चित्तं यस्य न कंपती, ज्याचं चित्त विचलित होत नाही, कंपित होत नाही, समतेमध्ये स्थित राहतं, आपली समता घालवत नाही, अशोकं शोक करत नाही, रडत बसत नाही, कितीही न आवडणारी घटना असो रडणं ओरडणं बंद व्हायला हवं. जोपर्यंत धर्म जाणत नाही तोपर्यंत न आवडणाऱ्या घटनेबद्दल रडत असतो. न आवडणारी गोष्ट झाली ती माझ्या एखाद्या पूर्व दुष्कर्मामुळे झाली, आता मी जे रडण्याचं बी पेरतो आहे, प्रतिक्षण रडण्याचं बीज, ते अधिक रडणंच आणणार आहे, शुद्ध नाही ना. आता रडण्याचं बी रडण्याचंच बीज, ज्यामुळे दुःख आलं आणि त्याबरोबर जे बीज आलं त्याला वाढवलं जात आहे, वाढवलंच जात आहे, रडतच आहे, रडतच आहे. अरे बी रडण्याचं पेरत आहे आणि हसण्याच्या फळाची इच्छा करतो, हे कसं शक्य आहे? जसं बीज तसं फळ, हे समजत नाही म्हणून रडत बसतो, समजलं म्हणजे समतेमध्ये स्थिर होतो. अशोकं रडत नाही, आता काही शोक नाही. जीवनात्मक काहीही हो, एखादी घटना घडली, अरे माझ्या पूर्वकर्मामुळे झाली, मी भोगली, नवा संस्कार बनू देणार नाही. अशोकं विरजं, नवा मळ चढू देणार नाही, नवा संस्कार बिलकुल नाही, चित्ताला निर्मल ठेवेन, योगक्षेमाने परिपूर्ण ठेवेन, खेमं नेहमी स्वतःला सुरक्षित समजेन. जो मनुष्य धर्माच्या मार्गावर चालू लागतो, आतून आपल्या मनाला समतेमध्ये स्थापित करू लागतो, तो स्वतःला नेहमी सुरक्षित समजतो. मनुष्याला जर सगळ्यात कशाचं भय असेल तर मला पुढच्या क्षणी काय होणार आहे, नेहमी स्वतःला असुरक्षित समजतो. धर्मात जेव्हा स्थित होतो तेव्हा सुरक्षितपणा वाटू लागतो. हे सगळं समतेमुळे होतं. एतंग मंगल उत्तमम, असं मंगल उत्तम आहे. असा उत्तम मंगल जीवनामध्ये आला तर मुक्तीच्या मार्गावरती येतो. हेच सारं जीवनभर शिकवलं, स्वतः पण हेच केलं, लोकांना पण हेच शिकवलं. त्यांच्या जीवनात देखील किती चढउतार, किती चढउतार होते, किती समतेने सगळ्या घटनांचा सामना दिला आणि म्हणूनच एवढा मोठा आदर्श समोर ठेवला की त्यामुळे बघणारे पण त्यांच्या जीवनाला बघून त्याचप्रमाणे समतेचं जीवन जगण्याला शिकले. किती चढउतार आले. जेव्हा ही विद्या मिळाली आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त झाली तेव्हा मोठ्या करुण चित्ताने लोकांना वाटू लागले. पहिल्यांदा आपल्या 5 साथीदारांना वाटली, त्यापुढे गेले तेव्हा 50 लोक आले, आणखीन 60 लोक आले, मग 500, आणखीन 5000, आणखीन अशा तऱ्हेने आकडा वाढायला लागला. शांती कुणाला नको असते, सुख कुणाला नको असतं, दुःखापासून सुटका कुणाला नको. मग देशातला जो शिक्षित वर्ग होता, ब्राह्मण वर्ग होता, तो यायला लागला, त्याचे पुढारी यायला लागले. त्या काळातल्या ब्राह्मणांचा एक पुढारी सारिपुत्र अगदी खेचल्यासारखा आला आणि ह्या विद्येत पारंगत झाला आणि इतका पुढं गेला की भगवानांचा उजवा हात झाला. त्याला धर्मसेनापती हा हुद्दा दिला गेला. अशाच प्रकारे दुसरा सेनापती मोगलायन, तो पण त्यांचा डावा हात बनला. अशा प्रकारे न जाणो किती ब्राह्मण नेते, काश्यप, कात्यायन वगैरे आले. अशाच प्रकारे राजे लोक ज्यांच्यावर शासनाची जबाबदारी होती ते यायला लागले. प्रत्येक देशाचा शासक, प्रत्येक देशावर प्रशासन करणारे लोक खेचल्यासारखे यायला लागले. अशाच प्रकारे श्रेष्ठी वर्ग जे व्यापार करत ते येऊ लागले. सगळ्या तऱ्हेचे लोक येऊ लागले, शेतकरी वर्ग, मजूर वर्ग वगैरे. कुणीही उरलं नाही. शांती कुणाला नको असते, दुःखापासून सुटका कुणाला नको. उत्तर भारतात इतक्या मोठ्या संख्येने लोक या मार्गावर चालून आपलं कल्याण साधायला लागले. परंतु काही लोक जीवनभर त्यांना विरोध करीत राहिले. काही ह्यामुळे की ते गोंधळलेले असतात. आपल्या काही जुन्या मान्यता, परंपरागत मान्यता, दार्शनिक मान्यता, या सगळ्यांबद्दल इतकी खोल आत्मीयता की हा मनुष्य काय शिकवतो आहे हे समजून घेण्याचा पण प्रयत्न करणार नाही. आपल्या कल्याणाच्या गोष्टी सांगत आहे तर मग आपलं मंगल, आपलं भलं कशात आहे हे सांगत आहे, पण ऐकायलाच तयार नाही. हा आमची दार्शनिक मान्यता मानत नाही तर हा कामातून गेला. आमची दार्शनिक मान्यता मानली तर त्याचं ऐकू, नाहीतर ऐकणार नाही. आणि ते जेव्हा दार्शनिक मान्यतेबद्दलचं कोणी बोलू लागत तर म्हणत की ही निकामी बोलणी आहेत, मी ह्याविषयी बोलत नाही. ह्यापेक्षा जास्त निकामी गोष्टी नसतात. ते म्हणत की मी वैद्य आहे, लोक रोगी आहेत, त्यांना औषध द्यायचं आहे, तेव्हा रोग्यांना रोगमुक्त कसं करावं, कुठलं औषध उपयोगी पडेल ही माझ्या उपयोगाची गोष्ट आहे. कोणता रोग आहे, रोगाचं काय कारण आहे, ते कारण नष्ट करण्याची कोणती रीत आहे, ते कारण दूर केल्याने रोगमुक्त कसा होईल, याशिवाय दुसरी कुठली भाषा माझ्या उपयोगाची नाही. मी आपला वेळ फुकट घालू इच्छित नाही. एखादा मोठा आजार झाला आहे आणि वैद्य त्याला तपासायला आला आहे आणि सांगतो की तुला हे औषध घ्यायला हवं, हे करायला हवं, आणि तो म्हणतो ह्या सर्व गोष्टी सोडा, पहिल्यांदा हे सांगा की जे अमेरिकन लोक चंद्रावरती गेले आणि तिथून जो दगड उचलून आणला त्याचा रंग लाल आहे की पिवळा. अरे तुला काय करायचं आहे त्याचा रंग लाल आहे की पिवळा? साऱ्या दार्शनिक गोष्टी त्या लाल आणि पिवळ्या दगडासारख्या निरुपयोगी आहेत. त्याचं माझ्या रोगांशी काही देणं घेणं नाही, दूरचा पण संबंध नाही, रोगाचं निवारण करण्याशी पण त्याचा दूरपणचा संबंध नाही. आणि सारं जीवन धर्माच्या नावावर ह्या दार्शनिक गोष्टी, माझी ही दार्शनिक मान्यता, पहिल्यांदा ती माना, बाकी सगळं काही ठीक आहे, मानता की नाही. माझ्याकडे लोक वादविवाद घालायला येतात आणि म्हणतात ह्याविषयी तर तुम्ही काही बोलतच नाही. अरे काय बोलणार, दगड आहे, निरुपयोगी दगड, ज्याचा माझ्या रोगाशी काही संबंध नाही, काही देणं घेणं नाही, रोगाचं निवारण करण्याशी ज्याचा काही संबंध नाही, त्याच्याबद्दल काय बोलायचं? ते एकदा म्हणाले, बाबा मी तर वैद्य आहे. एकदा एकटा जात होतो, पाहत होता जंगलात एक मनुष्य तडफडत पडला होता. त्याला एक खूप मोठा विषारी बाण लागला होता, तडफडत होता, मरणप्राय दुःखाने व्याकुळ झाला होता. मी तर आता वैद्य आहे ना, मी त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून तो बाण काढला, त्याला औषध लावलं की ज्याच्यामुळे त्याचं दुःख निवारण होईल. पण तो वेडा माणूस म्हणतो, नको नको असं करू नका, पहिल्यांदा हे सांगा की हा बाण बनवणारा माणूस कोण आहे, उंच आहे की छोटा आहे, काळा आहे की गोरा आहे, असा का तसा? अरे काय करायचं त्या बनवणाऱ्याशी? तुला बाण लागला आहे, तुझ्या दुःखाचं कारण हा बाण आहे, हा विषारी बाण आहे, तो काढल्याने तुझी सुटका होईल. उपयोगाची भाषा करणार नाही, निरुपयोगी बाबतीमध्ये जीवन घालवतो. त्यांच्याकडे एवढा वेळ कुठे आहे? समजूतदार माणसाकडे निरुपयोगी बाबीकरता वेळ नसतो. तेव्हा अशा प्रकारचे लोक जे निरुपयोगी गोष्टींनाच महत्त्व देतात ते विरोध करतात. करू देत विरोध, ते त्याबाबतीत काय करू शकणार? काही अशा प्रकारचे विरोध करणारे लोक असतात आणि काही तर अशा प्रकारचे लोक असतात की ज्यांचा रोजगारीचा प्रश्न असतो. ह्या माणसांचं म्हणणं लोक मानू लागले, त्याचं दुकान चालू झालं तर आमचं दुकान बंद पडेल, मग कर्मकांड कोण करून घेणार? आम्ही पिढ्यानपिढ्या हे दुकान मांडलं, लोकांच्या मनात पहिल्यांदा हे भरवलं की एक असा परमपिता परमेश्वर आहे आणि मी त्याचा एक दलाल आहे, ब्रोकर आहे, एक प्रतिनिधी आहे, आणि त्यामुळे मी त्याला खुश करू शकेन. इथे थोडंसं कर्मकांड करू, खुश करू, तिथे थोडंसं करून खुश करू. लोक बिचारे दुःखाने भरलेले आहेत, हे समजायला तर हवं की आपलं चित्त निर्मळ केल्याशिवाय आपलं भलं कसं काय होणार. तरीसुद्धा असं जर कोणी म्हणत असेल की तुमच्यात हजारो विकार भरले असले तरी आणि तुम्ही अगदी दुःखशील असला, हजारो दुष्कर्म करणारे असला, तरी पण मी तुझ्याकरता काहीतरी करीन आणि तू एकदम मुक्त होऊन जाशील, तिथे त्या परमपित्याचं दर्शन करून देईन. अरे अगदी सरळ मार्ग आहे ना, ह्या माणसाला थोडं बहुत दिलं तर तो माझ्याकरता सगळं करील. मग हे सगळे मेहनतीचे प्रयत्न कशासाठी करायचे? अंतर्मुख व्हायचं, चित्त शुद्ध करायचं, हे सगळं कशाला करायचं? ते सोपं आहे ना, दुकान खूप चांगलं चालत राहिलं. पण आता ते दुकान चालणं कठीण झालं. मी जे काय करीत आहे ते चुकीचं आहे हे समजत असूनसुद्धा पोटाचा प्रश्न असल्यामुळे आणि दुसरं काही कामच नाही, परंपरेने हेच शिकवलं, लहानपणापासून हेच शिकलं, मग काय करणार? तेव्हा म्हणून विरोध करायला हवा, त्याचं दुकान कसंही करून बंद करायलाच हवं. ह्याचं दुकान बंद झालं नाही तर आमची सगळी दुकानं बंद पडतील. तेव्हा त्याचं दुकान कसं बंद करायचं? त्या काळी भारतामध्ये एक प्रथा चालू होती जी मागे 100 वर्षापर्यंत चालू होती की जर कोणा एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक मान्यता कमी दर्जाची म्हणून दाखवायची असेल तर त्याच्याशी उघड्यावर खूप शास्त्रोक्त चर्चा करायची, असा वादविवाद करायचा की त्याला उत्तर देणं कठीण होईल आणि मग लोक त्याची मान्यता बंद करतील. अशी 100 वर्षापूर्वीपर्यंत प्रथा चालू होती. तेव्हा लोक आले 2, 4, 5, 10, 20 एकत्र येऊन या माणसाशी वादविवाद करू, त्याला खाली पाहायला लावू, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं सिद्ध करून दाखवू, आम्ही खूप तर्कवितर्क करू शकतो. आले आणि दरवाजावर डोकं खाजू लागले आणि म्हणू लागले, बाबा हा तर एवढा बुद्धिमान माणूस आहे, इतका समजूतदार मनुष्य आहे, त्याच्याशी वादविवाद करणं सोपं नाही. तेव्हा आपल्या चर्चेचा एखादा नेता असायला पाहिजे. एकमेकांना म्हणायला लागले, तू नेता बन, तू बन. कोणी तयार होईना? तेव्हा एकजण म्हणाला, बरं मी होतो, परंतु पहिल्यांदा चर्चेचे सगळे पॉईंट नोट करून घेऊया कशाबद्दल वाद घालायचा ते त्याची नोंद करा. अरे तू कसा संन्यासी आहेस, डोक्यावर जटा नाही ठेवली. त्या काळात डोक्यावरती जटा ठेवत असत. बर, त्याची नोंद केली. तू कसा संन्यासी आहेस, तू शरीराला राख लावली नाही, भस्म लावलं नाही. दुसरी नोंद केली. तू कसा संन्यासी आहेस, तू मृगचर्म पण घातलं नाही. त्याची नोंद केली. एक जण म्हणाला, बाबा असा वाद करणारे लोक त्यांच्याकडे पुष्कळ येतात आणि तो त्यांना हसून उत्तर देतो की मला ते आवडत नाही, मी करत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा ना, तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करा, भांडण कशाला. तर ते म्हणाले की जी गोष्ट तो करत नाही त्याविषयी आम्ही भांडण कसं करणार, जी गोष्ट तो करतो आणि लोकांना शिकवतो त्यात काय कमतरता आहे ते बघा, तरच भांडण होऊ शकतं. ही यादी फाडून टाका. बरं, ही यादी फाडून टाकली. काय करतो आणि काय करून घेतो, शीलाचं पालन करतो आणि लोकांकडून शीलाचं पालन करून घेतो. अरे त्याबद्दल भांडण ते काय करणार, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. सदाचाराचं जीवन जगतो, लोकांना सदाचाराचं जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो, त्यात भांडण काय करणार. आणखीन काय करतो, आणखीन समाधी शिकवतो. ते काय, अंतर्मुख होऊन मनातले विकार काढून टाकून मनाला निर्मळ करून ते सद्गुणांनी भरतो. अरे मनातले विकार तर आमचे पण निघाले नाहीत. कोणी व्यक्ती जर मनातले विकार काढायला शिकवतो तर त्यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट ती काय असणार, ह्यात पण भांडण करू शकत नाही. आणखीन काय, आणखीन काही नाही. तो इतर गोष्टीविषयी बोलतच नाही आणि म्हणतो की शील समाधी प्रज्ञा, शील समाधी प्रज्ञा, या व्यतिरिक्त काही बोलूच नका, साऱ्या निरुपयोगी गोष्टी आहेत, निरुपयोगी गोष्टीकरता माझ्याजवळ वेळ नाही. मग बाबा वादविवाद कसं होणार, डोकं खाजून खाजून निघून जायचे. त्याच्याशी वादविवाद पण करू शकत नाही, वादविवादात पण कमी लेखू शकत नाही, पण त्याचं दुकान तर काही करून उठवायचं आहे. मग कसं उठवायचं, काही दोष ज्या वेळेला सापडत नाही त्यावेळेला कुठला तरी खोटा दोष चिटकून द्या, एखादी लांछनास्पद गोष्ट लावून द्या. तो संन्यासी आहे तर दोन लांछनापैकी कुठलंही एक लांछन लावलं तर त्याचं दुकान उठेल, कामिनीचं किंवा कांचनचं, दोघांपैकी एक लांछन लावायचं. कांचनचं लांछन कसं काय लावणार, ज्या माणसाने सारं राज्य सोडलं, इतका विरक्त झाला की स्वतःजवळ काही ठेवत नाही, मग लांछन कसं लावता येईल. खोटं लांछन लावणं पण कठीण होईल. हां, कामिनीचं लांछन लावू शकतो, कारण तो केवळ पुरुषांना शिकवत नाही तर स्त्रियांना पण शिकवतो. तेव्हा केलं एका मुलीला तयार, खूप सुंदर युवती, खूप सजून शृंगार करून संध्याकाळी भगवानांच्या आश्रमात जायचं, एखाद्या झाडाखाली झोपायची आणि सकाळ झाली की केस पिंजरून यायची आणि म्हणायची, आजची रात्र तर श्रमण गौतमाबरोबर घालवली. लोक ऐकत आणि म्हणत, अरे हे काय होत आहे, गौतमाच्या आश्रमात हे काय चाललं आहे. दोन चार पाच दिवस असं चालत राहिलं, गोष्ट इथे संपली. काही आठ एक महिन्यानंतर भगवान एका मोठ्या धार्मिक सभेत धर्म शिकवत होते. तिथे खूप मोठ्या संख्येने भिक्षू आणि भिक्षुणी हजर होते, त्याहीपेक्षा जास्त संख्येने गृहस्थ आणि स्त्रिया होत्या. देशाचा राजा प्रसेनजीत, महामंत्री महाबंदूल, अनाथ पिंडक, माता विशाखा, सारे जाणकार लोक पण होते, त्यांचे मोठे मोठे शिष्य पण होते. त्या सगळ्यांना भगवान धर्म समजावून सांगत होते. अशावेळी ती वेडी मुलगी आपल्या पोटावरती एक लाकडाचा तुकडा ठेवून तो दोरीने बांधून वर कापड गुंडाळून आणि आली शिव्या देत आणि म्हणायला लागली, अरे संन्याशा, तुझ्या होणाऱ्या मुलाकरता तुझ्याजवळ जर काही नाही तर तुझे एवढे मोठे भक्त आहेत त्यांना सांग काय सोय करायला. सारे लोक अवाक झाले. अरे हे काय म्हणते, भगवानानं हे करणं सोपं होतं त्या देशाच्या राजाला सांगून की खोटं बोलत आहे, शुद्ध खोटं, तिचं डोकं छाटून टाका. तिचं डोकं छाटलं गेलं असतं पण मग बुद्ध बुद्ध झाले नसते. प्रेमच ओथंबून येत होतं, मैत्री ओथंबून येत होती. म्हणतात, अरे माझ्या भोळी मुली, तू काय म्हणतेस, तू जे म्हणते त्यातलं सत्य तू पण जाणते आणि मी पण जाणतो. त्यांना क्रोध येत नाही, द्वेष करत नाही, समतेमध्ये राहिले, मैत्री भावना होती, करुणाच होती. आणि मग असं काही अचानक घडलं, नर्वस झाली असेल, घाबरली असेल, तेव्हा दोऱ्या सैल झाल्या आणि लाकडाचा तुकडा बाहेर आला. धर्म आपलं काम करतो. जेव्हा मी धर्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो तेव्हा धर्माच्या साऱ्या शक्ती मदत करायला लागतात.
कत्वान कठमुदरं इव गनीया चिंचाय दुठ वचनं जनकाय मझे संतेन सोम विधिना जित्वा मुनिन्दो
शांतीमुळे, चित्ताच्या सौम्यतेमुळे, समताभावाने जिंकले. प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वतःला प्रथम जिंकते तेव्हा सगळ्या जगाला जिंकू शकते. जो प्रथम स्वतःला अंतर्यामी जिंकू शकला नाही तो अपयशी ठरतो, साऱ्या जीवनभर अपयशी राहील. प्रथम स्वतःला आतून जिंका, आपल्या विकाराचे गुलाम होऊ नका. समतेमध्ये कसे स्थापित व्हावं, साऱ्या जीवनभर त्यांच्यावर कितीतरी प्रसंग आले. एक गृहस्थ भगवानावर खूप रागावला. का रागावला? त्याला 7 मुलगे होते आणि त्यांचा सगळ्यांचा विवाह झालेला होता. 7वी सून जेव्हा घरामध्ये आली तेव्हा ती सकाळ संध्याकाळ इतरांबरोबर कर्मकांड करण्यामध्ये सहभागी होत नसे. एखाद्या कोपऱ्यात जायची, डोळे मिटून बसायची. सासऱ्याने विचारलं, अरे तिथे काय करतेस? तर ती उत्तर दे, नाही महाराज, मी आपलं चित्त शुद्ध करीत आहे, श्वास बघत आहे, संवेदना बघत आहे. अरे त्याने काय होणार आहे, त्याने चित्त कसं शुद्ध होणार? ती म्हणाली, नाही महाराज, खूप चित्त शुद्ध होतं याने. त्याला फार राग आला आणि विचारलं, हे कोणी शिकवलं तुला? ती म्हणाली, माझे आई वडील भगवान बुद्धांकडे जात असत, ही विद्या शिकवत, आणि ही विद्या शिकल्याने खूप निर्मलता प्राप्त होते. मला हे करू द्या. म्हाताऱ्याला खूप राग आला आणि म्हणाला, ही तर आमची सारी परंपरा, सारा धर्म नष्ट करील. आपली जी परंपरा आहे, कर्मकांड आहे, त्यालाच तो धर्म मानत असे. म्हणाला की सगळं नष्ट होऊन जाईल, ही नवीन पिढीचं नुकसान करील. तेव्हा अशा व्यक्तीला धडा शिकवायला हवा. बांबूत जर नाहीसा केला तर बासरी वाजेल कशी? त्याचा कपाळमोक्ष करायला पाहिजे. स्वतः खूप म्हातारा होता म्हणून आपल्या मुलाला म्हणाला, जा तू जा आणि त्याचा कपाळमोक्ष करून ये. मुलगा गेला, एक मोठी काठी घेऊन गेला, भगवानांजवळ गेला तेव्हा ते म्हणाले, बस खूप व्याकुळ झालेलं दिसतोयस, बस शांतपणे म्हणाले, डोळे बंद कर, श्वासाकडे बघ. श्वास बघू लागला. मग म्हणाले, आता शरीर बघ, शरीरावर होणाऱ्या संवेदनांकडे बघ, आपलं चित्त बघ, चित्तावर काय उमटत आहे ते बघ, त्याचं पण संवेदनामध्ये रूपांतर होतं. असं करता करता उच्च पदावर पोहोचलेल्या महापुरुषाच्या सान्निध्यामध्ये, वातावरणामध्ये जिथे मैत्री आणि करुणेचे एवढे जलद तरंग उमटत आहेत, चित्त एकदम शांत झालं. साधना करू लागला आणि म्हणाला, माझी पत्नी हेच करते. अरे ही तर खूप चांगली साधना आहे. दुसऱ्या दिवशी तो पण कोपऱ्यामध्ये बसून सुसा करू लागला. मग त्या म्हाताऱ्याने दुसऱ्या मुलाला पाठवलं, नंतर तिसऱ्याला पाठवलं. 7ही मुलं गेली, 7ही साथी परत येऊन सुसा करायला लागले. म्हाताऱ्याने पाहिलं की ही सगळ्या नव्या पुढीची मुलं जरा डोक्याने कमीच आहेत, मलाच जाऊन काम करायला हवं. तो पण म्हातारा असला तरी काय झालं, त्याचं डोकं फोडण्याचं काम मलाच करायला पाहिजे. आणि एक काठी घेऊन रागाने भगवानांच्याकडे जायला लागला. भगवानांच्या आश्रमात जाताना देखील शिव्या देत देत चालायला लागला. जवळ आला तेव्हा भगवान म्हणाले, म्हातार बाबा या खूप व्याकुळ दिसतात. पण म्हातार बाबा तर निश्चय करून आलेला होता, ह्या माणसाच्या बोलण्यात अडकलो तर माझा राग समाप्त होईल आणि मग त्याचं डोकं फोडता येणार नाही, म्हणून त्याच्याशी बोलायचं नाही. शिव्या देत येऊ लागला. भगवान म्हणाले, एक गोष्ट तर सांगा म्हातार बाबा, तुझ्या घरातसुद्धा कधी पाहुणे येत असतील? हा काय प्रश्न? हो येतात. तुम्हाला काय त्याचं? आणखीन एक गोष्ट सांग, कोणी पाहुणे असेही असतील की जे तुझ्याकरता एखादी देणगी किंवा भेट घेऊन येत असतील? येतात असे लोक, भेट घेऊन येतात, तुला काय त्याचं? भगवान म्हणाले, आता आणखीन एक गोष्ट सांग, कोणी तुझ्याकडे भेट घेऊन आला आणि त्या देणगीचा जर तू स्वीकार केला नाही तर त्या देणगीचं काय होईल? काय वेड्यासारखा प्रश्न आहे. अरे कोणी माणूस माझ्याकडे भेट घेऊन आला आणि मी त्याचा स्वीकार केला नाही तर त्याची भेट त्याच्याजवळ राहील. भगवान म्हणाले, अरे हीच गोष्ट मी सांगू इच्छितो म्हातार बाबा, तू माझ्याकडे शिव्यांची भेट घेऊन आलास, मी त्याचा स्वीकार केला नाही, तेव्हा तुझी भेट तुझ्याजवळच राहिली. म्हातारा माणूस मोठा समजदार होता. हा राग तर आपल्या जुन्या परंपरांच्या आसक्तीमुळे, केवळ एक छोटासा पातळसा पडदा, त्या आसक्तीचा पडदा पडला होता, त्यामुळे काही बघू शकत नव्हता. आता पडदा थोडासा विरळ झाला तेव्हा गोष्ट लक्षात आली, अरे सारं जीवन आम्ही हेच करीत असतो. कोणी एक माणूस भेट घेऊन आमच्याकडे येतो आणि मी त्यांच्या बदली 10 देतो, कोणी 10 आणतो मी 100 देतो, तो दुःखी आणि मी पण दुःखी. अरे श्रमण गौतमा, तू ही विद्या कुठे शिकला की तू असल्या भेटीचा स्वीकारच करत नाही? त्याबद्दल उलट भेट द्यायचं तर दूरच राहिलं. भगवान म्हणाले, म्हातार बाबा डोळे बंद कर, आपला श्वास श्वास बघ, आपल्या शरीरावर होणाऱ्या संवेदना बघ. जोपर्यंत स्वतःला बघत नाहीस, आपलं अंतरंग सुधारत नाही, तोपर्यंत बाह्य वस्तू सगळ्या निरुपयोगी असतात. स्वतःला सुधार. तीच व्यक्ती स्वतःला सुधारता सुधारता, आपलं चित्त सुधारता सुधारता मुक्त झाली, अर्हंत झाली. तो भारद्वाज ब्राह्मण आता उर्वरित जीवन लोकसेवेमध्ये घालू लागला. अरे कुठे गुरफटला होता? धर्म तर समजलाच नव्हता. धर्माच्या नावावर कसल्या कर्मकांडामध्ये गुरफटला होता, कोणत्या दार्शनिक मान्यतेमध्ये निरुपयोगी गोष्टीमध्ये गुरफटलेला होता, आता उपयोगाची गोष्ट मिळाली. चित्ताचे विकार कसे दूर करता येतील, चित्ताचे विकार दूर केल्याशिवाय मुक्ती कुठून येणार, कशी येणार, गोष्ट लक्षात आली, समतेने समजावू लागला. कोणीही व्यक्ती कितीही क्रोध घेऊन आली, कितीही व्याकुळ होऊन आली, जर मी आपला व्यवहार समतापूर्ण ठेवला, शांतीपूर्ण ठेवला, तर सगळे परिणाम आपोआप चांगले होतील. माझं कल्याण होईल, दुसऱ्याचं पण कल्याण होईल. मी जेव्हा आतल्यात प्रतिक्रिया करू लागतो तेव्हा सर्वप्रथम स्वतःची हानी करू लागतो, दुसऱ्याची हानी तर करूच. इथं जे सांगितलं जातं की समतेचं जीवन जगायचं आहे, इथे साधना करायला आलो आहोत, तेव्हा अंतर्मनात खोलवर जाऊन जिथे संवेदना जागृत होतात आणि जागृत झाल्यावरसुद्धा मी प्रतिक्रिया करत नाही असा अभ्यास करण्याकरता आलो आहोत, म्हणजे जीवनामध्ये ते उतरू शकेल. पण त्याचा अर्थ असा नाही की साऱ्या जीवनावर आम्ही असं डोळं मिटून बसू आणि मी विपश्यी साधक आहे, कोणी यावं मला गाजरमुळ्यासारखं कापून काढावं, माझ्यावर काही फरक होणार नाही. नाही नाही नाही, जीवन जगायचं आहे आणि खूप कर्म करीत जीवन जगायचं आहे, तेव्हा चित्ताच्या समतेचा अभ्यास करीत राहू, परंतु जीवन तरीसुद्धा खूप उद्योगी असेल. धर्म मला निरुपयोगी बनवत नाही, खूप क्रियाशील. प्रतिक्रिया करणारं जीवन विसरून जाऊ. आता तर प्रतिक्रिया करणारं जीवन जगत आहोत, थोडं काही झालं तर एकदम प्रतिक्रिया करतो. प्रत्येक प्रतिक्रिया माझी हानी करते, विकार उत्पन्न करते, मला दुःखी बनवते, साऱ्या वातावरणाला दुःखी बनवते. एखादी घटना घडली, मग अगदी थोड्या वेळाकरता का होईना, अगदी थोड्या सेकंदाकरता का होईना, माझं चित्त समतेमध्ये स्थित राहिलं आणि आता जो निर्णय करायला हवा तो केला, ते कर्म होईल. प्रतिक्रिया करणार नाही, प्रतिक्रिया होणार नाही, क्रिया होईल आणि त्याचा फार चांगला परिणाम होईल, कारण तो विधेयात्मक असेल, रचनात्मक असेल, कल्याणकारी असेल. त्याने आपलीही हानी होत नाही किंवा इतरांची पण होत नाही. चित्ताला समतेमध्ये स्थित करून सगळं काम करूया. कधी कधी असंही होईल, कुणा एकाबरोबर मोठा कठोर व्यवहार करायला लागेल. कठोरता जिथे आवश्यक आहे तिथे ती करायलाच पाहिजे. शारीरिक स्तरावरती कठोर व्यवहार करायचा असेल तर करावा, वाणीच्या स्तरावरती कठोर व्यवहार करायचा असेल तर करावा, पण मनामध्ये कटुता नसावी. कठोरता आणि कटुता ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. मन आतून समतेमध्ये स्थित आहे, मैत्री आणि करुणेमध्ये स्थित आहे, आता त्यानंतर मला कठोर व्यवहार करायचा आहे तर खुशाल करावा. एखाद्या कुंभाराला पाहिलं असेल, आपला घडा जेव्हा बनवतो आणि भाजण्यात देण्याआधी जेव्हा चाकावरून उतरवतो तेव्हा त्याला जरा मजबूत करतो, त्याला मारतो. कसा मारतो? एक हात खाली आणि मग मजबूत बनवायला वरून मारतो. तो हात जर खाली ठेवला नाही आणि मारलं तर घडा फुटेल, कच्चा घडा असतो. तर असा प्रेमाचा मैत्रीचा हात खाली असेल तर मारा, कोणालाही मारा, मात्र त्यावेळी हात प्रेमाचा आणि करुणेचा असला पाहिजे. राग किंवा द्वेषाचा असला तर चालणार नाही, मग मात्र बिघडेल, तुटणारच, मजबूत बनण्याचा प्रश्नच उरत नाही. म्हणून प्रथम स्वतःचं निरीक्षण करायला हवं, मी समतेमध्ये स्थित आहे की नाही. मी जर समतेमध्ये स्थित नसलो तर कोणाचीही सुधारणा करू शकणार नाही. स्वतःची सुधारणा करू शकला नाही तर दुसऱ्यामध्ये सुधारणा कशी करू शकेन? जिथे कठोरतेचं वर्तन करायला हवं तिथे तसं करायलाच पाहिजे. तिथे एखादी व्यक्ती दुसरी भाषा समजत नाही, कठोरतेचीच भाषा समजते. जसं एखादं मूल सापाच्या मागे जात आहे किंवा आगीकडे धाव घेत आहे, त्याला तर ती खेळणी वाटतात, काय समजते त्याला, तर कुठल्या भाषेत समजेल? तेव्हा सारं बळ एकवटून त्याला दूर करू. त्याला ते आवडणार नाही, तो रडेल ओरडेल, पण मी आपलं सारं बळ वापरेन. पण ते बळ वापरताना त्या मुलाबद्दल राग ठेवणार नाही, द्वेष किंवा दुर्भावना नसेल, प्रेम आणि मैत्री उचंबळून येईल, कारण त्याला दुसरी भाषा कळत नाही, म्हणून मला कठोरतेचा व्यवहार करावा लागतो. अशाच प्रकारे जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील. कोणी व्यक्ती इतकी गोंधळलेली असेल की ती कठोर वाणीच समजू शकते, कठोर भाषा समजू शकते. उदाहरणार्थ आमच्या गुरुदेवांच्या जीवनातली एक घटना, जे लोक त्यांना नीटपणे ओळखत नसत, केवळ दुरूनच बघत असत, ते त्यांची निंदा करत असत, कारण ते खूप अनुशासनप्रिय होते आणि त्यामुळे कधीकधी खूप कठोरपणे वागत असत. म्हणूनच ऑफिसमध्ये सुद्धा जर कोणी तिथली शिस्त मोडली तर इतक्या जोराने बोलत की ऑफिस हादरून जायचं. लोकांना वाटायचं हा विपश्यनेचा आचार्य आणि पहा किती क्रोधी आहे, असला कसला विपश्यनेचा आचार्य. पण जे त्यांच्या जवळ असत ते ओळखत की त्यांचा कशा प्रकारचा क्रोध होता. अनुशासनप्रिय तर खूप होते, हे तर निःसंशय, सरकारचं काम करत तेव्हा ऑफिसमध्ये सुद्धा सगळं काम शिस्तीत व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या आश्रमात देखील सगळ्यांनी अनुशासन मानलंच पाहिजे. जे तिथे येत त्यांना खूप पारखून घेत असत. अनुशासन मानाल तर प्रवेश मिळेल, नाही मानलं तर ते घेत नसत. आणि त्यानंतर पण जर कोणी अनुशासन मानलं नाही तर खूप कठीण शासन करीत. जसं इथे शून्यागार आहेत तसे तिथे पण आहेत. ध्यानाच्या वेळेला कोणी बाहेर हिंडलं नाही पाहिजे. ध्यानाच्या वेळेला शून्यागारामध्येच असायला पाहिजे. काही महत्त्वाचं काम असेल तरच जायचं व पुन्हा परत यावं. शून्यागारमध्येच ध्यान करावं. बघतात एखाद्या व्यक्तीला बाहेर पडताना, तेव्हा विचारलं अरे काय झालं, त्याने एखादी सबब सांगितली. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर पडला, पुन्हा दुसरी सबब सांगितली, पुन्हा बाहेर पडला, तेव्हा त्यांनी समजलं की हा वेडा माणूस शिकणार नाही. तेव्हा हॉलमध्ये बसले असताना एकदा म्हणाले, गोयंका याच्याशी जरा कठोरतेने बोलायला पाहिजे, त्याशिवाय समजणार नाही. शून्यागारामध्ये जायला 5-7 पायऱ्या खाली उतराव्या लागत. तेव्हा 5-7 पायऱ्या खाली उतरले, दरवाजा वाजवला, त्या माणसाने उघडला आणि इतक्या जोरजोरात बोलू लागले, इतक्या जोरात बोलू लागले. हा विपश्यनेचा महायोगी उबाखींचा आवाज होता. सगळ्या आश्रमात जणू काही भूकंप झाला. इतक्या जोराने बोलून परत आले, 5-7 पायऱ्या चढून आले आणि हसत हसत म्हणाले, त्याच्यावर चांगला ओरडून आलो गोयंका, अगदी जोरात बोलून आलो. अरे हा काय क्रोध आहे? कसा क्रोध आहे? आतमध्ये इतकी निर्मलता आहे, इतकं प्रेम आहे, इतकी करुणा आहे. ते जाणत होते की ज्याच्याशी इतक्या कठोरतेने बोललो त्याच्याशी तसं बोलल्याशिवाय समजलं नसतं, त्यांनी मानलं नसतं. जीवनामध्ये जिथे कठोरतेचं वर्तन करण्याची आवश्यकता असते तिथं ते कठोर वर्तन करीत. पण कठोर व्यवहार करण्याआधी स्वतःचं निरीक्षण करीत, मी समतेमध्ये आहे ना? ज्या व्यक्तीबरोबर मी कठोर व्यवहार करतो आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेष तर नाही ना? दुर्भावना तर नाही ना? माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेमच आहे ना? करुणा आहे ना? कारण त्याला दुसरी कुठली भाषा कळत नाही, ह्याकरता कठोर व्यवहार करायला लागतो. असं स्वतःला पारखून चित्तामध्ये संबंध ठेवून मगच व्यवहार करीत असत. सगळ्या व्यवहारात प्रथम स्वतःला पारखीत. मी स्वतःचं कल्याण करू शकलो नाही तर इतरांचं कल्याण कसं करू शकेन? ही गोष्ट जेव्हा माणूस समजत नाही तेव्हा धर्माच्या मार्गावर पुढे जाऊ शकणार नाही. ह्या क्षणी माझ्या चित्ताची काय अवस्था आहे पहिल्यांदा हे समजून घ्या. मागून बाहेरच्या गोष्टी, माझ्या चित्ताची ह्या क्षणी काय अवस्था आहे हे प्रथम जाणून चित्त बिघडू देऊ नका. त्यानंतर व्यवहाराची सारी कामं करा. त्याच्यापासून दूर पळण्याची जरूर नाही, कारण त्या जबाबदाऱ्या आहेत. गृहस्थाच्या जबाबदाऱ्या असतात. गृहस्थ नसला, संन्यासी असला तरीसुद्धा अनेक जबाबदाऱ्या असतात. तर त्या सगळ्या कशा पार पाडायच्या? स्वतःचं निरीक्षण करत, स्वतःला आतमध्ये पारखून. भगवान म्हणाले, ह्या संसारात मला 4 प्रकारचे लोक आढळून येतात. एक तर असे लोक असतात जे अंधारातून अंधाराकडे पळत सुटतात. दुसरे असे असतात जे प्रकाशाकडून अंधाराकडे पळत सुटतात. तिसरे असे असतात की जे अंधारांकडून प्रकाशाकडे पळत सुटतात. आणि चौथे अशा प्रकारचे लोक असतात की जे प्रकाशाकडून प्रकाशाकडे पळत सुटतात. त्यांनी सर्वसाधारणपणे कधी गोंधळात पाडण्यासारखी भाषणं केली नाहीत, आणि जर केली तर चटकन समजावून सांगितलं. नाहीतर न जाणो लोक ह्या प्रकाशाचा आणि अंधाराचा काय काय अर्थ लावतील. तेव्हा पुन्हा समजावलं, कोणता प्रकाश कोणता अंधार. लोक एकापासून दुसऱ्याकडे कसे पळत सुटतात? पहिली व्यक्ती अंधाराकडून अंधाराकडे जाणारी, खूप दुःखी असते तिच्या जीवनामध्ये. जीवनामध्ये अंधारच अंधार असतो. भिन्न भिन्न प्रकारच्या दुःखांनी व्यापलेले असतात. शारीरिक दुःख, मानसिक दुःख, परिवाराच्या संबंधित दुःख, पैशाच्या बाबतीत दुःख, सामाजिक बाबतीत दुःख, पद प्रतिष्ठेसंबंधी दुःख, दुःखच दुःख. बाह्य जीवनात तर अंधार असतोच, खूप दुःख असतं. पण अंतरंगामध्ये पण प्रज्ञेचं नामोनिशाण नसतं, धर्माचं नामोनिशाण नसतं. आणि मग प्रतिक्षण आपल्या आत क्रोधच क्रोध निर्माण करतो, द्वेषच द्वेष निर्माण करतो आणि म्हणतो मी दुःखी झालो, ह्याच्यामुळे झालो, त्याच्यामुळे झालो, त्याने माझं असं वाईट केलं त्यामुळे मी दुःखी झालो. अरे समजतच नाही की ही जी बी पेरलेली आहेत, दुःखाची बीजं पेरलेली आहेत, वैमनस्याची बीजं पेरलेली आहेत, पुढे जाऊन दुःखच निर्माण करतील. आता तर अंधारात जीवन जगतच आहे, पुढे पण अंधार निर्माण करतो. स्वतःकरता अंधाराकडून अंधाराकडे पळत जातो आहे. अशा व्यक्ती अंधाराकडून अंधाराकडे जातात. दुसरा, सर्वांच्या जीवनामध्ये अशी अवस्था येते, व्यावहारिक भाषेत ज्याला आपण प्रकाश म्हणतो, जेव्हा कसल्या प्रकारचं दुःख नसतं. रुपये पैसे धन दौलत मान मरातब सत्ता सगळं काही असतं. तेव्हा जगाच्या दृष्टीने तो खूप सुखी समजला जातो. प्रकाशच प्रकाश आहे, परंतु आतमध्ये प्रकाशाचं नामोनिशाण नाही, अंधारच आहे. धर्म जाणत नाही, प्रज्ञा जाणत नाही. जेव्हा बघावं तेव्हा आत इतका तणाव, इतकी ओढाताण, इतका अहंकार. ज्याच्याशी संभाषण करील त्याच्याशी तितक्याच तिटकाऱ्याने बोलेल, द्वेषाने बोलेल. त्यामध्ये अहंकार तणाव तणावच निर्माण करत असतो. अरे, हे जे तणावाचं बीज पेरलं आहे, पुढे आणखीन तणावच निर्माण करतील. ह्या घटकेला जो प्रकाश आला आहे, सुखसंपदा मिळाली, ती एखादी जुन्या पुण्यकर्मामुळे मिळालेली आहे. कसंही पुण्यकर्म असो, पण त्याला पण काही मर्यादा असतात. एक वेळ अशी येईल की सगळं संपुष्टात आलेलं असेल आणि मग पुढे अंधारच अंधार येणार आहे. आता जी बीजं पेरत आहोत ती अंधाराची आहेत, तेव्हा प्रकाशाकडून अंधाराकडे पळत सुटलं आहे. तिसरी व्यक्ती बिलकुल पहिल्या व्यक्तीसारखी निरनिराळ्या प्रकारची दुःख जीवनात आली, पण आतमध्ये प्रज्ञेचा दिवा जळतो आहे, खूप जागरूक आहे, समज आहे. अरे, जे कष्ट आले आहेत, जी संकट आली आहेत, त्याकरता दुसरा कोणी जबाबदार नाही, माझ्याच कर्माची फळं आलेली आहेत. ही व्यक्ती तर केवळ निमित्त झालेली आहे. हे जर निमित्त झालं नसतं तर एखादं दुसरं निमित्त झालं असतं, कसंही करून मला दुःखाचा सामना करावाच लागतो आहे. कारण माझ्या दुष्कर्माचं बीज ज्या प्रकारचं होतं त्या प्रकारचं मला दुःखाचा सामना करायला हवा. अरे, ह्या विचाराला आपल्या कर्माची शिक्षा भोगणं पडू नये, त्याचं भलं व्हावं जो माझ्या दुःखाचं कारण आहे. त्याच्याविषयी द्वेषभावना न ठेवता उलट करुणा जागृत होते, मैत्री जागृत होते. जे बीज पेरत आहे ते करुणेचं मैत्रीचं बीज आहे. हे जे दुःख आलं आहे, मग किती दुष्कर्म असोत, त्यांचा निचरा होणारच. आणि विपश्यना केली तर आणखीन लवकर निचरा होईल. आणि आता जे बीज पेरत आहे मैत्रीचं, करुणेचं, सद्भावनेचं, ते प्रकाशच आणणार. म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे जात आहे. चौथी व्यक्ती अगदी दुसऱ्या व्यक्तीसारखी. जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं सुख, संपदा, ऐश्वर, वैभव, सत्ता, मान, मर्यादा, सगळं काही. परंतु आतमध्ये पण प्रकाशच प्रकाश, प्रज्ञाच प्रज्ञा. आणि ती जाणून आहे की जे काही प्राप्त झाले ते माझ्या कोणत्या तरी सत्कर्मामुळे झालेलं आहे. आणि कसलेही पुण्यकर्म असो ते असीम नसतात, अनंत नसतात, त्यांनाही एक सीमा आहे, समाप्त होतील. तेव्हा जे काही मला प्राप्त झालं आहे, गृहस्थ असल्यामुळे त्यांचा उपभोग करून घेईन, उपयोग करून घेईन, स्वतःचं भरणपोषणाकरता, आपल्या परिवाराच्या भरणपोषणाकरता. परंतु जे माझ्याकडे आणखीन जास्त आहे ते इतरांच्या फायद्याकरता कसं वापरू? माझ्याजवळ जे काही धन आहे, सत्ता आहे, पद प्रतिष्ठा आहे, त्याचा लोककल्याणाकरता कसा उपयोग करून घेऊ? अधिकांश लोकांचं कसं कल्याण होईल? अरे, ह्या घटकेला जे मला प्राप्त झालं आहे आता मी लोकांकरता काहीतरी करू शकतो आहे. जेव्हा काही नसणार तेव्हा काय करू शकणार? म्हणून आज माझ्याजवळ आहे तर लोकांचं कसं कल्याण करू? तेव्हा जे बीज पेरत आहे मैत्रीचं, करुणेचं, सद्भावनेचं, त्यामुळे आज पण प्रकाशच प्रकाश आणि पुढे पण प्रकाशच प्रकाश येणार आहे. अशा व्यक्ती प्रकाशाकडून प्रकाशाकडे पळत असतात. पहिल्या आणि दुसऱ्या तऱ्हेची व्यक्ती बनू नका. तिसऱ्या किंवा चौथ्या प्रकारची असो, न जाणो कुठल्या वेळी कोणत्याही संस्कार आमच्या जीवनामध्ये अंधकार आणू शकतो, ह्या वेळेला न जाणो कोणता संस्कार आमच्या जीवनामध्ये प्रकाश आणू शकतो. परंतु आतमध्ये प्रकाशच ठेवूया. ह्या क्षणी जर आम्ही आमच्या मनाचे मालक बनलो तर भविष्यात आमचा अंधकार आपोआप दूर होईल, प्रकाशच प्रकाशाने भरून जाईल. अत्ताही अत्तनो नाथो, अत्ताही अत्तनो गती. आपणच आपले मालक असतो, दुसरा कोणी नसतो. आपणच आपली गती बनवित असतो, दुसरा कोणी आमची गती बनवणार नाही. आपली दुर्गती पण आपणच बनवतो आणि सद्गती पण आपणच बनवतो. आणि सगळ्या गतीच्या पलीकडे मोक्ष अवस्थेपर्यंत आपणच आपल्याला पोहोचवतो, दुसरा कोणी पोहोचवू शकत नाही. हे जे आपलं स्वामित्व आहे ते आम्ही विसरलो आहोत. अत्ताही अत्तनो नाथो, या स्वामित्वाला जागवा. स्वामित्व कशाबाबतीमध्ये? होऊन गेलेल्या क्षणाचं स्वामित्व असू शकत नाही. तो क्षण तर गेला, आता त्यात काही करू शकत नाही. स्वामित्व ह्या क्षणाचं आहे. ह्या क्षणी जे चित्त तयार झालं आहे त्यावर माझं स्वामित्व आहे. मी नवीन संस्कार तयार करणार नाही, मी त्यात असं बीज पेरणार नाही की ज्यामुळे बाहेर मी स्वतःकरता अंधकार निर्माण करेन. बस स्वामित्व आहे. क्षण प्रतिक्षण जे चित्त निर्माण होतं ते मी प्रज्ञेने, समतेने भरून टाकेन. कल्याणच कल्याण होईल. माझं भविष्य प्रकाशमयच प्रकाशमय आहे. आपलं भविष्य प्रकाशमय करणं आपल्या हातामध्ये आहे. कारण वर्तमान स्थितीला चांगलं करणं आपल्या हातामध्ये आहे. ज्याने वर्तमान चांगलं बनवलं त्याचं भविष्य आपोआप सुधरतं. वर्तमान काय आहे? आमच्या भूतकाळाचंच संतान आहे. भविष्य काय आहे? आम्ही जे काही करीत आहोत त्याचाच परिणाम आहे. वर्तमानाचे मालक कसे बनू शकतो? सगळी साधनं याकरता आहे. अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन तिथे राग द्वेष किंवा कोणत्याही प्रकारचे विचार जागू देऊ नये. समताच समता, समताच समता, मग जीवन जगायला शिकला. मनुष्य जीवनाचं सार्थक झालं. हे काम मनुष्याशिवाय कोणी करू शकत नाही, म्हणून मनुष्य जन्म फार दुर्लभ समजला जातो. असं का मानलं? मनुष्याचं जीवन खूप अनमोल मानलं जातं. का मानलं जातं? कारण मनुष्यच अंतर्मुख होऊन सत्य जाणू शकतो हे तो सगळं विसरतो. ह्या दार्शनिक मान्यतामध्ये गुरफटून जातो आणि मग डोळे बंद करून कुठल्या तरी कल्पनेचं दर्शन करू इच्छितो. एखादी कल्पना, ऐकलेली गोष्ट, वाचलेली गोष्ट पहिल्यांदा स्वतः पचवतो आणि मग त्याचं रूप बघतो, त्याची कल्पना करतो. अरे आत राग जागत आहे त्याला बघ ना, आत द्वेष जागत आहे त्यापासून सुटका करायची आहे. त्याला बघितल्याशिवाय त्यापासून सुटका होणार नाही. शुद्ध धर्म मिळणं फार दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. मनुष्याचं जीवन मिळणं दुर्लभ, शुद्ध धर्म मिळणं दुर्लभ, आणि मिळाला तरी त्याविषयी शंका दूर होऊन श्रद्धा जागृत होऊन ती श्रद्धा जागणं हे त्याहून कठीण. हे तिन्ही जमले तरी त्याप्रमाणे काम करणं कठीण. आता काम करायचं आहे, कामच करायचं आहे. खूप जिव्हाळ्याने काम करायचं आहे, खूप निष्ठेने काम करायचं आहे. इथे जो पावे तो आहात तोपर्यंत तोपर्यंतच काम करायचं आहे. आपल्या साऱ्या जीवनात एका बाजूला आपल्या गृहस्थाच्या जबाबदाऱ्या पुऱ्या करत राहू आणि दुसऱ्या बाजूला आपलं चित्त सुधारण्याचं काम करत राहू. ज्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केला आहे त्यांना तर ह्याशिवाय दुसरं काही काम नसतं. गृहस्थांना शेकडो जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या समजूतदारपणे पूर्ण करीत ज्याने आपलं मंगल होईल, असं योग्य मंगल होत जाईल, अशा समजूतदारपणे खरोखर आपलं मंगल साधा. शुद्ध धर्म धारण केला, शुद्ध धर्माच्या मार्गावरती चालू लागला तर आपोआप आपलं मंगल साधू लागेल, आपलं कल्याण साधू लागेल, आपलं भलं साधू लागेल, स्वस्ती मुक्ती होऊ लागेल. धर्मामध्ये खूप पक्के व्हा, पक्व व्हा आणि आपलं मंगल साधा, कल्याण साधा, स्वस्ती मुक्ती साधा.
सद सव मंगलं सद सव मंगलं So